This sermon, Demonology, Part 1, Physical Realm, was delivered on Monday afternoon, June 8, 1953, at Roberts Park Amphitheater, Connersville, Indiana.
Priya Bandhu Ani Bhagininno, Dushtatma Shastra, Bhag Pahila, Sharirik Kshetrat, हा संदेश सोमवारी दुपारी दिनांक 8 जून 1953 रोजी रॉबर्ट्स पार्क एम्फीथिएटर कॉनर्सविल इंडियाना येथे 20व्या शतकातील संदेशता बंधू विलियम मॅरियन ब्रॅनम यांनी दिला आणि त्याचा मराठी भाषेतील अनुवाद तुम्ही ऐकत आहात.
Help of the Lord, we could carry the meeting right on to yourself. That's the reason I'm glad to see you go over a little bit. For that one reason, I believe the Lord will help us do it.
प्रभुच्या साहाय्याने आम्ही ही सभा थेट पुढे चालवू शकलो. आम्ही स्वतः त्या सर कारणामुळे मी आनंदित आहे. हे बघताना की थोडीशी अधिक वेळ चालली त्या एकच कारणाकरिता मी विश्वास ठेवतो परमेश्वर आम्हाला ते करण्यास सहाय्य करील.
I love my management. I have some lovely brethren. Bosworth, Baxter, Lindsay, Moore. All's got five of them. Baron Bonneberg. They're just very fine men.
आता तुम्ही जाणता ते आहे. मी माझ्या व्यवस्थापक मंडळीवर प्रेम करतो. माझ्याकडे काही छान बंधुजन आहेत. बोसवर्थ, बॅक्स्टर, लिन्से, मोर, सर्व त्यांच्यापैकी 5 जण आहेत. बॅरॉन बोन ब्लोमर ते खूपच सुरेख व्यक्ती आहेत.
But there's just something about when you get a group of men together, one has one thing, one has another. Sometimes that's contrary to what I think myself.
परंतु तेथे त्याबद्दल काही गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही मनुष्याचा एक गट एकत्र घेता, एकाकडे एक गोष्ट असते, एकाकडे दुसरी. काही वेळेस ते विरोधात्मक असतात. जे काही मी स्वतः विचार करतो त्याच्याबद्दल. म्हणून मला असे वाटते की मी केवळ आता स्वतंत्र आहे. आम्ही वेळ अगदी मजेत घालवू शकतो. केवळ आपल्या बाह्यावर गुंडाळून आणि निव्वळ आता झेप घेऊ आणि भोजन करू.
I think about rolling up your sleeves and having a big time.
मी विचार करतो की तुमच्या भाया वर गुंडाळण्याबद्दल आणि एक मजेत वे घालवण्याबद्दल.
My first Bible was nature. I learned God through nature. And I love to fish. I love to fish.
माझे पहिले बायबल निसर्ग होता. निसर्गाद्वारे मी परमेश्वराबद्दल शिकलो आणि मला मासे धरण्यास आवडते. मासे धरणे मला किती प्रिय आहे. आणि तुला मासे धरण्यास आवडते का सोन्या बाळा? जर तुला मासे धरण्यास आवडते आणि तू आईवर प्रेम करतोस तर तू एक अतिशय चांगला मुलगा म्हणून शाबित होशील. आणि माझे परिवर्तन सुद्धा ती गोष्ट माझ्या मधून काढू शकले नाही. तेव्हा एका दिवशी मी वर पर्वतावर होतो मासे धरीत. आता हे केवळ या छोट्या मुलाच्या लाभाकरिता आहे. आणि मी तेथे वर पर्वतांमध्ये मासे धरीत होतो आणि त्या दुसऱ्या छोट्या बालकांकरिता नक्कीच सभोवती बसलेले. आणि मी गोड्या पाण्यातील मासा धरत होतो. आणि ओ ते अद्भुतच आहे. तो वसंत ऋतूचा काळ मी तसाच पुढे जातो आणि तेथे केवळ पुढच्या छिद्रात एक गोड्या पाण्यातील मासा होता. तुम्ही जाणता तशा प्रकारे. आणि निवळ परमेश्वराच्या स्तुती आणि एक प्रकारे मजेत वेळ घालवत.
Shout sometime, drop my line down. I believe in shouting. Hey man, I sure do. Because I know something gets a hold of me.
आरोळी मारीत कधी कधी माझा दोर खाली टाकीत. मी आरोळी मारण्यात विश्वास ठेवतो. आमेन. मी निश्चितच मारतो कारण मी जाणतो काहीतरी गोष्ट माझी पकड घेते. आणि तेथे पुष्कळसे अस्वल आहेत त्या तेथे वरच्या प्रदेशात न्यू हॅम्पशायर मध्ये. तेथे वर माझा एक छोटासा तंबू होता जेथे मी मासे धरत होतो. माझ्याकडे एक छोटासा जुना तंबू तेथे वर बांधलेला होता. एक छोटा जुना पप तंबू ज्यात मी राहत होतो. आणि एक काळे अस्वल ही अतिशय मस्तीखोर अशी गोष्ट तेथे आहे.
सो नो मदर बेअर couple little cubbies that got in there and had they made havoc of my tent.
तेव्हा एक जुनी अस्वलाची मादी आणि तिचे काही छोटे बच्चे तेथे आत आले आणि त्यांनी माझ्या तंबूची नाशधूस केली.
Now what do you think I ought to do to that bear, little girl back there, that red hair back there? I ought to go after him really, shouldn't I?
आता तुम्हाला काय वाटते मी त्या अस्वलाचे काय केले पाहिजे होते. छोटी मुलगी तेथे मागे त्या लाल केसांसहित तेथे मागे मी खरोखरच त्यांच्या मागे लागायला हवे होते. मी करायला हवे होते की नाही. परंतु हे तिने केले. ती आत घुसली. तिने माझा तंबू फाडून टाकला आणि त्या सर्व गोष्टी बाहेर विखरून टाकल्या आणि माझे सर्व अन्न खाऊन टाकले. मला महागात पडले आणि ती निव्वळ मौज करत होती.
So when I come up, away she went and she squealed to her cub and one little cub ran off with her and the other went and run. He just sat there.
म्हणून जेव्हा मी वर आलो ती दूर पळाली आणि तिने तिच्या पिल्ला करिता कर्कश आरोळी दिली आणि एक छोटे पिल्लू तिच्यासह पळून गेले आणि ते दुसरे पळाले नाही. तो तेथेच बसून राहिला. त्याची पाठ माझ्याकडे फिरवलेली होती अशा प्रकारे आणि तो काहीतरी करत होता. आणि माझ्याकडे माझ्या हातात काहीच नव्हते परंतु एक छोटीशी जुन्या दांड्याची कुऱ्हाड होती. मी सर्वत्र तोडत होतो तेथे खाली काही गुरुजन.
Well, she went off that far as, oh, I guess, that telephone pole out there, and she sat down.
ठीक आहे. ती जवळजवळ इतक्या दूर पळाली जसे की मला वाटते त्या तेथे बाहेर असलेल्या दूरध्वनीच्या खांबापर्यंत असेल आणि ती खाली बसली.
She squealed this little old bear, and he didn't pay attention, but he just kept sitting.
तिने ह्या छोट्या अस्वलाला कर्कश आरोळी दिली आणि त्याने त्याकडे कोणतेच लक्ष दिले नाही. तो निव्वळ तेथेच बसून राहिला. मी विचार केला हा छोटा महाशय काय करत आहे. मी थोडा अधिक जवळ गेलो. फारच जवळ जाण्याकरिता मी घाबरत होतो. भीत होतो कदाचित ती मला ओरबाडेल. म्हणून मी एखादे झाड पाहू शकलो नाही आणि मी जाणत होतो की ती सुद्धा चढू शकली असती म्हणून. आणि मला तिच्या फारच जवळ जायचे नव्हते कारण मला ठाऊक आहे अस्वलाचा स्वभाव. म्हणून मी केवळ थोडासा जवळ गेलो आणि तुम्हाला ठाऊक आहे काय घडले. आता मला पॅनकेक्स आवडतात. तुमच्यापैकी किती मुलांना पॅनकेक्स आवडतात. हो
Oh, I, old boys, too. I've seen them put their hands up. We all like pancakes, and I just love them. And I like to pour honey on them.
Vriddha balkanna suddha. मी पाहिले त्यांना त्यांचे हात वर करताना आम्हा सर्वांना पॅनकेक्स आवडतात आणि मला ते फारच आवडतात आणि मला त्यावर मध ओतायला आवडते. बॅप्टिस्ट असल्यामुळे तुम्हाला ठाऊक आहे तेच काय ते आम्हाला सरळ राखण्यास सहाय्य करते. तुम्हाला ठाऊक आहे ते मध आहे तुम्ही ते जाणता.
And listen, I don't sprinkle them. I really baptize them. I really pour it on where it's really good and heavy.
म्हणून आणि ऐका मी केवळ त्यावर शिडकाव करत नाही मी खरोखरच त्यांना बुडवून काढतो मी खरोखरच ते ओततो जेथे ते खरोखरच चांगले व वजनदार आहे.
I don't just sprinkle a little bit here and there. I really pour it on them. Get them all filled up with honey.
मी केवळ थोडेसे येथे आणि तेथे शिंपडत नाही मी खरोखरच ते त्यावर ओततो त्यांना सर्व बाजूंनी मधाने भरून टाकतो. आणि नंतर तुम्हाला ठाऊक आहे माझ्याकडे तेथे वर बादलीभर मध होता अर्धा गॅलन मधाची बादली होती आणि अस्वलांना मधाची भारी आवड आहे.
So this little fellow had got in there and got the lid off that bucket of honey, and he was sitting there like this with this little bucket of honey under his arm like this.
म्हणून हे छोटेसे पिल्लू तेथे आत गेले आणि त्या मधाच्या बादलीचे झाकण वेगळे केले आणि ते तेथे अशा प्रकारे बसलेले होते ही छोटीशी मधाची बादली त्याच्या हाताखाली धरून अशा प्रकारे.
He didn't know how to eat it like you would, you know. So he just stuck his little paw down in and lick it like that. And lick it.
त्याच्याकडे होते त्याला कळले नाही की कशा प्रकारे खावे जसे तुम्ही करता तुम्ही जाणता. तेव्हा त्याने निव्वळ त्याच्या पंजाने आत प्रहार केला आणि ते अशा प्रकारे चाटले आणि ते चाटले.
And he turned around to look to me. And his little eyes was all matted together. His little belly was just as thick as they could be with honey.
आणि तो बाजूला वळला मला पाहण्याकरता आणि त्याचे छोटेसे डोळे सर्व एकत्र गुंतले गेले त्याचे छोटेसे पोट निव्वळ शक्य होईल तितके गुळगुळीत झाले मधामुळे.
He was just sitting there ducking his hand down and licking honey like that, just as hard as he could lick.
तो निव्वळ तेथे बसून होता त्याचा हात खाली बुडवत आणि मध चाटीत अशा प्रकारे केवळ शक्य होईल तेवढ्या जोराने चाटीत होता.
ओ हो
मी विचार केला एका जुन्या काळातील चांगल्या पवित्र आत्म्याच्या सभेबद्दल जेव्हा आम्ही केवळ ती बादली उघडतो आणि त्या भांड्यामध्ये आमचे हात घालतो आणि चाटत राहतो निव्वळ तसेच करत राहतो. तुम्हाला ठाऊक आहे केवळ चाटत राहतो. आणि तुम्हाला ठाऊक आहे विक्षिप्त गोष्ट कोणती होती जरी जेवढे शक्य होईल तेवढे त्या छोट्या पिल्लाने खाल्ल्यानंतर त्याने बादली कलंडली आणि मध तेथेच बाहेर वाहत ठेवला.
The mother bear and the other little bear got licking him. Get the honey off.
तुम्हाला ठाऊक आहे काय घडले ती अस्वल आई आणि तो दुसरा छोटा अस्वल यांनी त्याला चाटण्यास सुरुवात केली मध त्यापासून वेगळे करण्यास.
So well, maybe our meeting will be something on that order, I hope. So we can just keep telling others the glory of God falling upon us. All right.
तेव्हा ठीक आहे कदाचित आमची सभा तशाच प्रकारे काहीशी होईल मी आशा करतो. म्हणून आम्ही केवळ दुसऱ्यांना सांगण्यास शक्य करू आणि परमेश्वराचे गौरव आमच्यावर पडत राहील हरकत नाही.
I'm glad to see you little children out. I'd like to tell you something like that. And maybe tomorrow afternoon we have more time and we can talk a little more. We'll talk to dad and mother now about something.
मला आनंद वाटतोय या छोट्या बालकांना पाहताना. मला आवडते तशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी सांगताना, आणि कदाचित उद्या दुपारी आमच्याकडे अधिक वेळ असेल आणि आम्ही थोडेसे अधिक बोलू शकू। आणि आता आपण पिता आणि माता यांच्याशी बोलू काहीतरी गोष्टींबद्दल। आपण दुष्टात्मा शास्त्रा संबंधी बोलणार आहोत। स्तोत्र संहिता 103:1-3 आम्ही ही वचने वाचू।
Most every minister and clergyman or Bible reader knows them by heart.
पुष्कळ से प्रत्येक सेवक आणि पादरी किंवा बायबल वाचक त्यांना तोंडपाठ ठाऊक आहेत।
Bless the Lord, O my soul, and all that is within me, bless his holy name.
हे माझ्या जीवा, यहोवाचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्मयामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
Bless the Lord, O my soul, and forget not all of his benefits.
हे माझ्या जीवा, यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको.
Who forgiveth all of thine iniquity, who healeth all of thy diseases.
तो तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो.
I want you to notice there, it was an all. Who forgiveth all of thine iniquities, who healeth all of thy diseases.
मी तुमच्या हे लक्षात आणू इच्छितो, ते एक सर्व होते, जो तुझे सर्व अपराध क्षमा करतो, जो तुझे सर्व रोग बरे करतो. आता आपण एका क्षणाकरिता आपले मस्तक लावूया. आता स्वर्गीय पिता, या दुपारी आम्ही तुझा धन्यवाद करतो येथे उपस्थित राहण्याबद्दल.
We thank thee for these little children that's sitting around. They're the men of tomorrow and women, if there is a tomorrow, if Jesus tarries.
आम्ही तुझा धन्यवाद करतो या लहान लेकरांबद्दल जे सर्वत्र बसलेले आहेत, ते भविष्यातील पुरुष आहेत आणि स्त्रिया, जर ते भविष्यकाळ असेल, जर येशू थांबून राहिला तर.
And now, Father, we pray that you'll bless us now as we're talking now on your word. And about the great enemy we have, Satan.
आणि आता पित्या, आम्ही प्रार्थना करतो की तू आम्हाला आता आशीर्वादित करशील, जसे आम्ही आता बोलत असताना तुझ्या वचनासंबंधी आणि आमचा तो महान शत्रू सैतान याच्याबद्दल.
We pray, God, that you'll let us put a front out a mechanized unit here, the power of God that'll withstand the night and every inch of his ground.
आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, तू आमच्या करिता एक आघाडी उघडशील, एक यंत्र सज्ज योजना या येथे परमेश्वराचे सामर्थ्य जे त्याचा प्रतिकार करील आज रात्री त्याच्या प्रत्येक इंच इंच जागेमध्ये.
Lord, and showing that he don't have no legal rights at all, that Christ defeated him in our stead there at Calvary when he died and he spoiled principalities and robbed Satan of every power that he had.
प्रभु आणि त्याला दाखवून देईल की त्याला कायदेशीर रित्या मुळीच अधिकार नाही, की ख्रिस्ताने त्याचा पराभव केलेला आहे आमच्या बदल्यात त्या तेथे कलवरीवर. जेव्हा तो मरण पावला, त्याने सत्तांस बिघडवले आणि सैतानाला नाडून त्याच्या जवळ असलेला प्रत्येक अधिकार काढून घेतला.
And God give us wisdom and understanding now to know and to explain to the people how that they might know how to be healed and to defeat Satan. In Jesus' name we pray. Amen.
आणि परमेश्वरा, आम्हाला आता ज्ञान दे आणि समज दे, जाणण्याकरिता आणि लोकांना स्पष्ट करून समजावण्याकरिता, ज्यामुळे ते जाणतील की कशा प्रकारे आरोग्य प्राप्त करावे आणि सैतानाचा पराभव कसा करावा. येशूच्या नावात आम्ही मागतो, आमेन.
Now for a few minutes we go to speak on demonology. You hear so much about demons.
आता काही मिनिटाकरिता आम्ही दुष्टात्मा शास्त्रावर बोलणार आहोत. तुम्ही दुष्ट आत्म्यांबद्दल पुष्कळसे ऐकता.
Now tomorrow afternoon we'll probably finish up. I wanted 2 days of this week anyhow to preach on this, just or 2 days for afternoon services. to talk on this.
आता उद्या दुपारी शक्यतो आम्ही संपवू. मला या आठवड्याचे दोन दिवस हवे होते कसेही करून या संबंधी प्रचार करण्याकरिता. केवळ किंवा दोन दिवस दुपारच्या सभांकरिता या विषयावर बोलण्याकरिता.
Now, the first thing, what a demon is. You hear so many people talking about a demon.
आता पहिली गोष्ट, दुष्ट आत्मा हे काय आहे? तुम्ही पुष्कळ लोकांना दुष्ट आत्म्यासंबंधी बोलताना ऐकता.
Well, now, a demon, devil, all comes from one word, and in the English it's called tormentor.
ठीक आहे. आता एक दुष्ट आत्मा, सैतान, हे सर्व एकाच शब्दाद्वारे प्रकट होतात आणि इंग्रजी भाषेत त्याला यातना देणारा असे म्हटले आहे.
A fellow that torments is a devil, a evil one.
एक व्यक्ती जो यातना देतो तो एक सैतान आहे, एक दुष्ट.
He say, now the Bible today is to most, to many people is some old back book that grandpa and grandma read or something like that. There's not much to it. It's for the old folks and so forth.
तो म्हणतो आता आज खूपशा पुष्कळशा लोकांना बायबल हे एक काहीतरी जुनाट जे आजी आणि आजोबा वाचतात असे पुस्तक आहे किंवा त्याचप्रमाणे काहीतरी. त्यांच्यासाठी त्यापेक्षा काही नाही. ते वृद्ध लोकांकरिता आहे आणि इत्यादी इत्यादी.
But that's wrong. It's for everybody.
परंतु ते मत चुकीचे आहे. ते सर्वांसाठी आहे.
And demons are tormentors that torment us.
आणि दुष्ट आत्मे हे यातना देणारे आहेत जे आम्हास यातना देतात.
Now there is demons that comes into the soul of man. And that is in the phraseology that would be I'd say this though. The demon that comes into the soul is something that torments the soul.
आता असे दुष्टात्मे आहेत जे मनुष्याच्या जीवामध्ये येतात आणि ते आहे शब्द योजनेत जे असेल त्यामध्ये. मी असे म्हणेन जरी तो दुष्टात्मा जो जीवामध्ये येतो तो काहीतरी आहे जो जीवाला यातना देतो.
मेनी टाइम्स यू कॅन सी अ पर्सन मेबी ऑफ इनसॅनिटी.
पुष्कळ वेळा तुम्ही बघता एक व्यक्ती कदाचित वेळ लागलेली असते.
Now they may be yet a converted person, filled with the Holy Spirit, and yet be totally insane.
आता यद्यपि ते कदाचित परिवर्तित झालेल्या व्यक्ती असू शकतील, पवित्र आत्म्याने भरलेल्या आणि तरीही संपूर्णपणे वेड्या.
That's right. That has nothing to do with the soul. It's a tormentor. Something that torments them.
समजले? ते बरोबर आहे. त्याचा जीवाशी काहीही संबंध नाही. तो एक यातना देणारा आहे. पहा, काहीतरी गोष्ट जी त्यांना यातना देते.
Now all sickness, we have to find first that all sickness came from the devil.
आता सर्व आजारपण आम्ही प्रथम हे बघितले पाहिजे की सर्व आजारपण सैतानापासून आले आहेत.
God is not the author of sickness. No sickness comes from God.
परमेश्वर आजारपणाचा जनक नाही. कोणतीही आजारपण परमेश्वरापासून येत नाही.
God sometimes permits Satan to put sickness on you as a whip to bring you back to the house of God when you've disobeyed.
परमेश्वर कधी कधी सैतानाला अनुमती देतो तुमच्यावर आजारपण टाकण्यासाठी. एक चाबुकाप्रमाणे तुम्हाला परमेश्वराच्या घरात परत आणण्याकरिता जेव्हा तुम्ही आज्ञा मोडलेली असते.
But sickness in its beginning come from the devil.
परंतु आजारपण त्याची सुरुवात सैतानापासूनच आली आहे.
Could you imagine a person would believe that God, our heavenly Father, would be the author of such a thing as sickness and death?
तुम्ही कल्पना करू शकाल काय की एक व्यक्ती विश्वास ठेवील काय की परमेश्वर आमचा स्वर्गीय पिता आजारपण आणि मृत्यू अशा सारख्या गोष्टींचा जनक असू शकेल काय?
नो, ही इजंट. नेवर वाज, नेवर विल बी.
ठीक आहे, नाही, तो नाही, कधीच नव्हता, कधीच होणार नाही.
गॉड परमिट्स डेथ बिकॉज ऑफ डिसओबिडियन्स. गॉड परमिट्स डेथ.
आज्ञाभंगामुळे परमेश्वराने मृत्यूला अनुमती दिली. परमेश्वर मृत्यूला अनुमती देतो.
As one writer said, all that death can do, God harnessed it to a buggy and it pulls us into the presence of God, a believer.
जसे एका लेखकाने म्हटले, मृत्यू सर्व काही इतकेच करू शकतो. परमेश्वर घोड्यांचा सरजाम बग्गीला चुंबतो आणि ती आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जाते एका विश्वासणाऱ्याला.
But the word death means separation.
परंतु मृत्यू या शब्दाचा अर्थ आहे ताटातूट.
Jesus said, he that heareth my words and believeth on him that sent me hath everlasting life.
येशूने म्हटले, तो जो माझे शब्द ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.
He said, I am the resurrection and life. He that believeth in me, though he were dead, yet shall he live, and whosoever liveth and believeth in me shall never die.
आणि तो म्हणाला, मीच पुनरुत्थान जीवन आहे. जो माझमध्ये विश्वास ठेवतो जरी तो मेलेला असेल तरी तो जिवंत राहील. आणि जो जिवंत आहे आणि माझमध्ये विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही.
And we pack the bodies of each other over the saintless of our grave. But he shall never die.
आणि आम्ही एकमेकांची शरीरे पेटीबंद करतो आमच्या संतहीन कबरेवर, परंतु तो कधीच मरणार नाही.
Now if you watch when he spoke of Lazarus, he said, Lazarus sleepeth.
आता जर तुम्ही पाहाल जेव्हा तो लाजरा संबंधी बोलला तो म्हणाला, लाजर झोपलेला आहे.
The disciples, man like we are, they said, oh, if he sleepeth, he doeth well. He meant taking a rest, but they thought.
ते शिष्य जे आमच्या सारखे मनुष्य होते ते म्हणाले, ओ, जर तो झोपलेला आहे तो चांगले करत आहे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ विश्राम करत आहे असे त्यांना वाटले.
But he come and talked to them in their language. He said, he's dead, but you believe. But said, I go waking, waking.
परंतु तो आला आणि त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलला. तो म्हणाला, तो मेलेला आहे जो तुम्ही विश्वास करता. परंतु म्हणाला, मी त्याला उठवण्यास जात आहे, त्याला उठवण्याकरिता.
See, when your death means separate.
समजले, समजले. जेव्हा तुम्ही आहात मृत्यू म्हणजे ताटातूट.
Now, if one of you should, one of your family die or something, he is, if it's converted, they're not dead.
आता जर तुमच्यापैकी एक जण तुमच्या कुटुंबापैकी एक मेला किंवा काही गोष्ट तो आहे जर त्याचे परिवर्तन झालेले आहे तर तो मेलेला नाही.
They're dead in the humanistic standpoint, but they're just separated from us, but they're in the presence of God.
मानवी दृष्टिकोनातून ते मेलेले आहेत परंतु ते केवळ आमच्यापासून विभक्त झालेले आहेत, परंतु ते परमेश्वराच्या सानिध्यात आहेत.
They're not dead and they can't die. It's impossible for them to die.
ते मेलेले नाहीत आणि ते मरू शकत नाही. मरणे हे त्यांच्याकरिता असंभव आहे.
Jesus said, he that heareth my words and believeth on him that sent me has everlasting life and shall not come into judgment but has passed from death to life.
येशूने म्हटले, तो जो माझे शब्द ऐकतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो ज्याने मला पाठवले त्याला सार्वकालिक जीवन आहे आणि न्याय दंडात येणार नाही परंतु मरणातून जीवनात पार गेलेला आहे.
So he can't die. Anything that's immortal, eternal, it can't perish. It's imperishable life.
म्हणून तो मरू शकत नाही. कोणतीही गोष्ट जी अविनाशी आहे सार्वकालिक आहे ती नाश पाहू शकत नाही. ते अविनाशी जीवन आहे.
He's got it because God has given it to him.
त्याला ते मिळालेले आहे कारण परमेश्वराने ते त्याला दिले आहे. आणि ते पात्रतेवर नाही, ते चा सह आहे, ते बिना अट आहे, परमेश्वर ते त्याला देतो.
God calls, no man can come to God except God called him.
परमेश्वर बोलावतो, कोणीही मनुष्य त्याला परमेश्वराने बोलावल्याशिवाय परमेश्वराजवळ येऊच शकत नाही.
Jesus said, no man can come to me except my Father calls him, draws him. Is that right?
येशूने म्हटले, पित्याने आकर्षिल्याविना, बोलावल्याविना कोणीही मनुष्य माझ्याजवळ येऊ शकत नाही. ते बरोबर आहे.
So it's God and all.
म्हणून सर्व गोष्टींमध्ये तो परमेश्वरच आहे.
Maybe tomorrow afternoon we'll get a little bit more on that because we want to get this thing of disease to you so that you'll see that.
कदाचित उद्या दुपारी त्या संबंधी थोडे अधिक आम्ही पाहू, कारण मी रोगाविषयी ही गोष्ट दाखवू इच्छितो तुम्हाला, म्हणून तुम्ही ती पाहू शकाल.
There was a time when we become germatized and our great grandfather, you know that, doctor knows that, when you do too, you Bible readers.
तेथे एक वेळ होती जेव्हा आपण आपल्या पणजोबामध्ये बीज रूप बनलो, तुम्हाला ते ठाऊक आहे, डॉक्टर ते जाणतो. ठीक आहे, तुम्ही सुद्धा जाणता, तुम्ही बायबल वाचता ते.
You know the germ of life started in your great grandfather to becoming a germ and come out to your grandfather then into your father and then to your mother and where you are now.
तुम्ही जाणता जीवनाचा अंकुर तुमच्या पंजोबामध्ये सुरू झाला, एक जीवाणू बनण्यासाठी, नंतर तुमचा आजोबा याच्याद्वारे बाहेर पडला, नंतर तुमच्या पित्यामध्ये, नंतर तुमच्या मातेमध्ये, आणि आता तुम्ही जेथे आहात.
That's right. Scripture even teaches that.
ते बरोबर आहे, शास्त्र वचन सुद्धा आम्हाला तेच शिकवते.
Here's the scripture for you. It said that Levi paid tithes when he was in the loins of Abraham, which was his great grandfather. Is that right?
येथे ते शास्त्र वचन आहे तुम्हा करिता, जर तुम्हाला हवे असेल, मी विश्वास ठेवतो, वचन म्हणाले की लेवीने दशमांश दिला जेव्हा तो अब्राहमाच्या कटी प्रदेशात होता, जो त्याचा पणजोबा होता. ते बरोबर आहे. म्हणून पहा, बीज त्या तेथे पूर्वीच होता.
But your souls were made up before the foundation of the world when God created man in his own image. Spirit of man.
परंतु तुमचे जीव जगाचा पाया घालण्यापूर्वीच बनवले गेले होते, जेव्हा परमेश्वराने मनुष्य त्याच्या प्रतिरूपात निर्माण केला, मनुष्याचा आत्मा.
Not a man in his own image, but man in his own image.
त्याच्या रूपात एक मनुष्य तेव्हा नव्हे, परंतु मनुष्य त्याच्या प्रतिरूपामध्ये. समजले?
And then he made them male and female before he ever had a man in the dust of the earth.
आणि नंतर त्याने त्यांना नर आणि नारी असे निर्माण केले. त्याने पृथ्वीच्या मातीचा एक मनुष्य घडवण्यापूर्वी.
Which we had a chance this afternoon to take a time and go back into that. You see how God.
इच्छा करतो की आम्हास या दुपारी एक संधी मिळावी, आपला समय घेऊ आणि त्यामध्ये परत बघू, केवळ पाहू कसे परमेश्वराने.
That's between the line, but when you see it, it comes right up with the line.
आता ते दोन ओळींच्या मध्ये आहे, परंतु जेव्हा तुम्ही पाहाल ते अगदी त्या ओळी सह येते. समजले?
How did God back in the beginning what he did there and how he moved down into the earth and how that he made man in his image and then God turned around was made in the image of man to redeem man.
की कशा प्रकारे परमेश्वराने मागे सुरुवातीला त्याने तेथे काय केले आणि कशा प्रकारे तो खाली पृथ्वीमध्ये आला आणि कशा प्रकारे त्या मनुष्याला आपल्या प्रतिरूपात बनवला आणि नंतर परमेश्वर बाजूला वळला आणि मनुष्याच्या प्रतिरूपात बनवला गेला, मनुष्याला सोडवण्याकरिता.
Now when God made man in his image, he was a spirit man.
आता जेव्हा परमेश्वराने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपात घडवले तो एक आत्मिक मनुष्य होता.
And then there was no man to till the soil, then he created man out of the dust of the earth.
आणि नंतर तेथे जमिनीची मशागत करण्यास कोणीच मनुष्य नव्हता. नंतर त्याने पृथ्वीतील मातीचा मनुष्य घडवला. आता पुराण वस्तू शास्त्रज्ञ आणि इत्यादी इत्यादी आणि हे लोक जे संशोधन करतात आणि जुनी हाडे घेतात आणि इत्यादी इत्यादी आणि उत्क्रांती मध्ये विश्वास ठेवतात.
I believe in the right kind of evolution. Man evolutes from himself, but not all from one cell.
मी विश्वास ठेवतो योग्य प्रकारच्या उत्क्रांती मध्ये मनुष्य त्याच्या स्वतःपासून उत्क्रांती करतो, परंतु सर्वजण एका पेशीपासून नाही.
No sir, because a bird has been a bird ever since God made him a bird, and a monkey's been a monkey, a man's been a man. That's right.
नाही महाशय, कारण एक पक्षी पक्षीच होता जेव्हा कधी परमेश्वराने त्याला पक्षी म्हणून निर्माण केला, आणि एक माकड माकड म्हणूनच होते, एक मनुष्य मनुष्यच होता, ते बरोबर आहे. आता येथे मी एका डॉक्टर बरोबर बोलत होतो काही काळापूर्वी लोवेल मध्ये.
While Reverend Branham was talking about how the natives of Africa, how they eat, just go down, but oh, some of the awful things you'd ever see how they would eat.
तो म्हणाला का रेव्हरंड ब्रॅनम मी आफ्रिकेचे मूळ रहिवासी कसे आहेत त्या संबंधी बोलत होतो, कशा प्रकारे ते खातात, निव्वळ खाली जातात, ओ त्या भयानक गोष्टींपैकी काहीही तुम्ही कधी पाहिले असतील कशा प्रकारे ते खात असत.
Pick up things that's contaminated, maggots in it, just shake them around. Maggot, no, don't make any difference to him.
केवळ अशा गोष्टी उचलून घेतात ज्या दूषित झालेल्या आहेत, ज्यात अळ्या पडलेल्या आहेत, केवळ त्यांना सभोवतातून हलवतात अळ्या आणि सर्व काही, त्यांना त्यामुळे काहीच फरक पडत नाही. समजले?
They said, drink anything, don't make any difference what it is. He said, but Reverend Branham, them people are not human. I said, oh yes they are. They sure are human.
तो म्हणाला काहीही पितात ते काय आहे याने कोणताच फरक पडत नाही. तो म्हणाला परंतु रेव्हरंड ब्रॅनम ते लोक मानव नाहीत. मी म्हणालो हो होय ते आहेत, ते निश्चितच मानव आहेत.
I said the closest thing to a human being in the beast line is a chimpanzee, and you tried for 4,000 years to get one mutter out of that chimpanzee, and he can't do it.
मी म्हणालो मानव जातीच्या सर्वात जवळची गोष्ट म्हणजे श्वापदाच्या क्रमात चिपांजी आहे, आणि तुम्ही 4 वर्षे जवळजवळ प्रयत्न केला आहे त्या चिपांजी मधून एक उच्चार बाहेर काढण्यासाठी, आणि तो ते करू शकत नाही. मी म्हणालो कारण तो विचार करू शकत नाही, विचार करण्यासाठी त्याच्या पाशी काहीच नाही.
Or you can learn him little things like a horse, G and H, or put on glasses, or smoke a cigar, or balance himself on a bicycle, ride a horse, or something like that, but just like G and H to a horse, or to a dog, or something like that. I said, he's an animal.
Oh, तुम्ही त्याला घोड्याप्रमाणे छोट्याशा गोष्टी शिकवू शकता, लहान मुलांच्या शब्दाप्रमाणे, किंवा चाचरत, किंवा चष्मा घालण्यास, किंवा सिगारेट फुकण्यास, किंवा एका दुचाकीवर स्वतःचा तोल सावरायला, घोड्यावर स्वार व्हायला, किंवा त्यासारखे दुसरे काहीतरी, परंतु निव्वळ लहान मुलांच्या शब्दाप्रमाणे किंवा चाचरत बोलणे, एका घोड्याला किंवा एका कुत्र्याला किंवा काहीतरी त्यासारखे. मी म्हणालो तो एक प्राणी आहे.
But you let me go back in Africa to the wildest tribe they got, and that's the little tribe of the Bushmen.
परंतु मला आफ्रिकेमध्ये जाऊ द्या त्यांच्याकडे असलेल्या सर्वात रानटी जमातीकडे, आणि ती झुडपातील मनुष्याची जमात आहे. आणि मी म्हणालो बहुत करून त्याच्या खापर 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 पंजोबाने कधीच गोरा मनुष्य पाहिलेला नाही किंवा काहीच नाही. तो निव्वळ एकच गोष्ट जाणतो की तो उजवा हात कोणता आणि डावा हात कोणता हे सुद्धा जाणत नाही. तो केवळ एकच गोष्ट जाणतो, ती म्हणजे खाणे. आणि ज्या कशावर त्याचा हात पडू शकतो तो ती खातो, जरी ते मानवी मांस असेल, दुसरे काहीही. त्यामुळे त्याला कोणताच फरक पडत नाही, केवळ तसाच तो खातो.
But let me get him at 5 years old and at 15 years old, he'll speak good English and have good education.
परंतु मला त्याला 5 वर्षापर्यंत वाढवू द्या आणि 15 वर्षे वयाच्या सुमारास तो छानपैकी इंग्रजी बोलू लागेल आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेईल.
Why he's got a soul?
का त्याच्याकडे एक जीव आहे.
God made him a human being, and he's got just as much right to hear the gospel at least once. As we have the preaching around here all over America, the people over and over and over begging, persuading and everything.
परमेश्वराने त्याला एक मानव म्हणून बनवले आहे आणि त्याला केवळ तितकाच अधिकार आहे सुवार्ता ऐकण्याचा. कमीत कमी एकदा जसा आम्हाला आहे येथे सर्वत्र प्रचार करण्याचा, सर्व अमेरिका भर लोकांना पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा आणि विनवणी करत मन धरणी करेल आणि सर्व काही.
Let him hear it one time and watch him scream and run to the altar real quick. See? Yes, sir.
त्याला एक वेळेस ती ऐकू द्या आणि पहा तो ओरडत आणि धावत अगदी त्वरेने वेदी जवळ येईल. समजले? होय महाशय.
That's what my heart is, brother, today when I think of Africa and that poor little black hands raising up 10 brother Branham one more time about Jesus.
तेच काय माझ्या हृदयात आहे भावा. आज जेव्हा मी आफ्रिकेचा विचार करतो आणि गरीब बिचारे आपले छोटे काळे हात वर करत म्हणतात, भाऊ ब्रॅनम पुन्हा एकदा येशू बद्दल. ओ दया करा, ते काहीतरी माझ्या आत खोदत आहे, पेटत आहे.
जस्ट एज क्विक एज आय गेट मनी एनफ अप आय गेट ओव्हर देयर टू. दॅट्स व्हॉट आय डू विथ एव्हरी पेनी आय गेट.
जसे लवकरात लवकर मला पुरेसे पैसे मिळताच मी सुद्धा त्वरेने तेथे जाईन. प्रत्येक पेनी मला मिळते तिचा तोच उपयोग मी करतो.
एव्हरीथिंग गॉड नोज बिसाइड्स जस्ट व्हॉट आय कॅन ईट एंड मोस्ट पीपल गिव मी माय क्लोथ्स.
प्रत्येक गोष्ट परमेश्वर जाणतो. केवळ मी खाऊ शकतो तेवढे सोडून आणि पुष्कळ लोक मला माझे कपडे देतात.
And just what I can barely live by myself, just as close as I can, I throw it right into missionary funds, which the government has arranged. I don't even pay income tax on it.
आणि केवळ ज्याच्या द्वारे मी जगू शकतो मी स्वतः जेवढे शक्य होईल तेवढ्या बारकाईने मी ते थेट मिशनरी फंडामध्ये टाकतो जे सरकारद्वारे आयोजित केलेले आहेत. मी त्यावर आयकर सुद्धा भरत नाही.
To get up $3,000-$5,000 in a take across over there and preach the gospel to the people that I know at that day I'll have to answer and I'll know what I answer for.
मी 3 किंवा 4-5 हजार डॉलर जमा करेपर्यंत आणि मी तेथे पलीकडे घेऊन जातो आणि लोकांना सुवार्ता प्रचार करतो. मी जाणतो की त्या दिवशी मला उत्तर द्यावे लागेल आणि मला समजेल मी कशाबद्दल उत्तर देणे.
I used to when I go in a city and hold a big meeting back when they had lots of money and they have great campaigns and thousands of dollars, I give it over to Red Cross and so forth.
मी असे करीत असे जेव्हा मी एखाद्या शहरात जात असे, मी तेथे मोठी सभा आयोजित करीत असे जेव्हा त्यांच्याकडे पुष्कळ पैसा होता आणि त्यांच्या फार मोठ्या प्रचार सभा असत आणि हजारोंनी डॉलर्स मी ते रेड क्रॉस संस्थेस देत असे आणि इत्यादी इत्यादी.
No slam to them, but coming down the street in a $4,000 car, the big diamond studs on, smoking a cigar, $500 a week on the money that sick people, no sir, no indeedy.
आता त्यांच्यावर टीका करण्याकरिता नव्हे, परंतु रस्त्यावरून खाली $4,000 कार मधून येताना मोठ्या हिरे जडीत बटणांसहित एक चिरट फुंकत आणि $500 एका हप्त्याला, ज्या पैशावर ते गरीब नाही महाशय, खरोखरच नाही.
And as soon as you get out of the city, they set up holy rollers and everything like that and making fun and down in the religion that we're standing up for? No, sir.
आणि त्यांच्यावर तुम्ही शहराच्या बाहेर जाताना जाता तोच ते म्हणाले पवित्र लोळणारे आणि त्या प्रकारचे सर्व काही आणि थट्टा उडवत आणि धर्माला तुच्छ लेखत ज्या करिता आम्ही उभे आहोत नाही महाशय.
I take it myself, and before God is my judge, I put it in the gospel work counter so I know it on that day that when I have to give an account for my stewardship, it's given correctly. That's exactly right, because I realize as I treat the people, I'm treating God.
मी स्वतः ते घेतो आणि परमेश्वरासमोर माझा न्यायाधीश या नात्याने मी ते सुवार्ता प्रचाराच्या कामात दुसरीकडे घालतो म्हणून मी हे जाणतो त्या दिवशी की मी करीन जेव्हा मला त्याबद्दल हिशोब द्यावा लागेल माझ्या कारभाराबद्दल तो योग्य रीतीने द्यावा लागेल ते तंतोतंत बरोबर आहे कारण मला ठाऊक आहे जेव्हा मी लोकांना वागवतो मी परमेश्वराला वागवतो.
Just my attitude towards you is my attitude towards Christ.
जशी माझी प्रवृत्ती तुमच्या प्रती आहे तशीच माझी प्रवृत्ती ख्रिस्ताच्या प्रती आहे.
Your attitude towards me is the same thing. That's right, towards Christ.
आणि तुमची प्रवृत्ती माझ्या प्रती तशीच गोष्ट आहे ते बरोबर आहे ख्रिस्ताच्या प्रती.
Now, to see a people like that and see how that a human being, man, with an immortal soul now, that can't die, can't perish, can't do nothing but have everlasting life, that God sovereignly in his own will gave it to you.
आता तशा प्रकारचे लोक पाहताना आणि पहा की कशा प्रकारे एक मानव तेव्हा एक अविनाशी जीवासहित आता जो मरू शकत नाही नाश पाहू शकत नाही काहीच करू शकत नाही परंतु केवळ सार्वकालिक जीवन बाळगतो की परमेश्वर जो सार्वभौमपणे त्याच्या स्वतःच्या इच्छेने ते तुम्हाला दिले.
And आता
मी केवळ मला हे थोडेसे सुधारू द्या किंवा काहीतरी सांगू द्या.
Somebody's going to go and say Brother Branham is a Calvinist. No, I'm not. I'm a Calvinist as long as Calvinist is in the Bible. But when Calvinist gets out of the Bible, then I'm an Arminian. See?
कोणीतरी दूर जाणार आहे आणि म्हणणार भाऊ ब्रॅनम एक कॅल्विनिस्ट आहेत. नाही मी नाही मी कॅल्विनिस्ट आहे जोपर्यंत कॅल्विनिस्ट बायबल मध्ये आहेत परंतु जेव्हा कॅल्विनिस्ट बायबलच्या बाहेर जातात तेव्हा मी एक आर्मेनियन आहे. समजले?
I believe in holiness and I believe in Calvinist too.
मी पवित्रतेत विश्वास ठेवतो आणि मी कॅल्विनिस्ट मध्ये सुद्धा विश्वास ठेवतो.
But both of them, one ran out on the limb and went this way, and one ran out on the limb and went that way.
परंतु ते दोन्ही एक एका पायावर धावला आणि एका बाजूने गेला आणि एक या पायावर धावला आणि त्या बाजूने गेला.
If it wasn't for the book of Ephesians to bring it back and put it in the right place where God did, we'd all be all mixed up.
जर ते इफिसी करांस पत्र पुस्तक नसते तर त्या गोष्टी परत आणण्याकरिता आणि योग्य जागी ठेवण्याकरिता जेथे परमेश्वराने ठेवले आम्ही सर्वजण सर्व गोष्टीत गोंधळून गेलो असतो.
But they both got a doctrine, but they go to seed on it, each one. That's the Holiness and the Calvinist too, the Armenian.
परंतु त्या दोघांकडे एक सिद्धांत आहे परंतु त्यांनी त्यावर बीज घातले पाहिजे प्रत्येक जण. ती पवित्रता आहे आणि कॅल्विनिस्ट सुद्धा आर्मेनियन.
Now, Calvinist has something true.
आता कॅल्विनिस्ट लोकांकडे काही सत्य आहे.
I believe that the Calvinistic doctrine, I believe this in security. I believe the church has eternal security.
मी त्यावर विश्वास ठेवतो की कॅल्विनिस्टिक सिद्धांत मी हे विश्वास करतो सुरक्षिततेमध्ये मी विश्वास करतो मंडळीकडे सार्वकालिक सुरक्षितता आहे.
Any reader of the Bible knows that because God's already said it would appear in honor without blemish. Is that right? Then it's going to be there. Is that right?
आणि बायबलचे वाचक हे जाणतात की कारण परमेश्वराने अगोदरच म्हटले ते पलीकडे दोषरहित दिसतील ते बरोबर आहे तेव्हा ते असणारच आहेत ते बरोबर आहे.
The church is eternally secured. Now, are you in the church? Is the next thing.
ती मंडळी सर्व कालासाठी सुरक्षित झालेली आहे. आता तुम्ही मंडळी मध्ये आहात काय ही दुसरी गोष्ट आहे.
If you're in the church, all right, you're secured with the church, but you better stay in the church.
जर तुम्ही मंडळी मध्ये आहात तर सर्व ठीक आहे. तुम्ही मंडळी बरोबर सुरक्षित झालेले आहात. परंतु तुम्ही मंडळीत रहा हे अधिक चांगले.
How do you get in the church? By shaking hands? No. Put your name in the book? No, sir. By one spirit we're all baptized into one body.
आणि कशा प्रकारे तुम्ही मंडळी मध्ये जाता? हात मिळवण्याच्या द्वारे? नाही. तुमचे नाव पुस्तकात नोंद करण्याने? नाही. महाशय, एका आत्म्याद्वारे आम्हा सर्वांचा बाप्तिस्मा एकाच शरीरात झाला.
And that body God judged at Calvary was the body of Jesus Christ, and we're baptized into that body by one spirit.
आणि त्या शरीराला परमेश्वराने कलवरीवर न्यायदंड दिला. ते शरीर येशू ख्रिस्ताचे होते आणि आमचा बाप्तिस्मा त्या शरीरात झाला एकाच आत्म्याच्या द्वारे.
We have eternal security as long as we're in the body of Christ. Nothing can separate us. Nothing can touch us.
आमच्याकडे सार्वकालिक सुरक्षितता आहे. जोपर्यंत आम्ही त्या ख्रिस्ताच्या शरीरात आहोत कोणीही आम्हाला विभक्त करू शकत नाही. कोणीही आम्हाला स्पर्श करू शकत नाही. जर आम्ही बाहेर जातो तुम्ही तुमच्या इच्छेने बाहेर जाता.
But just as sure if you're in the body of Christ, as sure as Jesus rose from the dead, you'll rise too. God's already done it.
परंतु केवळ जसे निश्चित आहे जर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरात आहात तेवढ्याच खात्रीने जसा येशू मरणातून उठला तुम्ही सुद्धा उठवले जाल. परमेश्वराने ते अगोदरच केलेले आहे.
You can't sin.
तो तुम्ही पाप करू शकत नाही.
Or you do, I might be a sinner in your sight, but if I'm in Christ, God don't see it because His sins atones, His blood atones for my sins there. See?
Oh, तुम्ही करता मी कदाचित तुमच्या नजरेत पापी असू शकतो. परंतु जर मी ख्रिस्तामध्ये आहे परमेश्वर ते पाहत नाही कारण त्याचे पाप भरपाई केली गेलेली आहे. तेथे माझ्या पापाकरिता त्याच्या रक्ताने भरपाई केली. समजले?
I can't sin. He is born as God does not commit sin, for he cannot sin. The seed of God remains in him. See?
मी पाप करू शकत नाही. तो जो परमेश्वरापासून जन्मला तो पाप करत नाही कारण तो पाप करूच शकत नाही. परमेश्वराचे बीज त्याच्या आत राहते. समजले?
He's willing to, if he makes a mistake, sure he's right then willing to confess it.
तो जर तो करण्याची इच्छा करतो जर तो एक चूक करतो निश्चितच तर तो ती सरळ कबूल करण्याची इच्छा करतो.
If he's a real Christian, he will do it. If he holds it back, he shows he ain't got nothing in the first place. Right? He hasn't got nothing to begin with.
जर तो खरोखरच एक ख्रिस्ती आहे तो ते करील. जर तो ते मागे धरून ठेवतो याने असे दिसते की त्याला काहीही मिळालेले नाही. पहिल्या प्रथम ते बरोबर आहे. त्याला काहीच मिळालेले नाही सुरुवातीपासून.
But if he's a real Christian right here, you plant a grain of wheat in the ground, it'll always be a grain of wheat. Cuckoo birds may be all around it and everything else, but it'll be a grain of wheat as long as it stands. Is that right?
परंतु जर तो खरा ख्रिस्ती आहे अगदी ह्या येथे तुम्ही एक गव्हाचा दाणा जमिनीत पेरा तो नेहमीच गव्हाचा दाणा असेल. काटेरी जंगली बीज कदाचित त्याच्या स्वभावती असू शकतील आणि दुसऱ्या सर्व गोष्टी. परंतु तो एक गव्हाचा दाणा असेल जोपर्यंत तो उभा राहतो. ते बरोबर आहे.
And if a man's really born of the Spirit of God, he isn't in and out and back and forth in the underworld and out here. No, sir. No.
आणि जर एक मनुष्य खरोखरच परमेश्वराच्या आत्म्याने जन्मला असेल तो आत आणि बाहेर नसतो आणि मागे व पुढे आणि बाहेर पलीकडे जगामध्ये आणि येथे. नाही महाशय. नाही. तुम्ही एका दिवशी काटेरी जंगली बीज असत नाही आणि दुसऱ्या दिवशी एक गव्हाचा दाणा. परमेश्वराकडे तसे शेतामध्ये नाहीत. होय महाशय.
If you're born of the Spirit of God, you're a Christian from that time until you go away, and then you're immortal with God. That's right. If you're in the church.
जर तुम्ही परमेश्वराच्या आत्म्याने जन्मलेले आहात तेव्हापासून तुम्ही ख्रिस्ती आहात तोपर्यंत तुम्ही निघून जाईपर्यंत आणि नंतर तुम्ही आहात तुम्ही अविनाशी आहात परमेश्वरा बरोबर. ते बरोबर आहे जर तुम्ही मंडळीमध्ये आहात. आता आपण मरणाच्या बाजू संबंधी बोलू.
Now, how could a person on that estate in that kind of a condition ever be sick?
आता कसे शक्य आहे एक व्यक्ती त्या वर्गातील त्या प्रकारच्या स्थितीत असलेला कधी आजारी कसा असू शकतो?
Because that your body is not yet redeemed. Your body is not redeemed.
कारण तुमचे शरीर अद्याप ही सोडवलेले नाही. तुमचे शरीर सोडवलेले नाही.
No matter how good you are and how saintly and how holy, how much Holy Spirit, that's only your soul.
वाटेल ते होऊ द्या किती कशा प्रकारे तुम्ही चांगले आहात आणि किती संत वृत्तीचे आणि किती पवित्र आणि किती पवित्र आत्म्याने तो केवळ तुमचा जीव आहे.
And your soul is not completed yet.
आणि तुमचा जीव अजूनही पूर्ण झालेला नाही.
It's just got the blessing, the promise of God, which is the earnest of our salvation.
त्याने केवळ आशीर्वाद मिळवलेले आहेत परमेश्वराचे अभिवचन जे आमच्या तारणाचे इस्सार आहे.
But now if we have no earnest of our resurrection, no divine healing, then I have no assurance or nothing to prove to me that there is a resurrection.
परंतु आता जर आमच्याकडे पुनरुत्थानाचे इस्सार नाही तर दैवी आरोग्यही नाही तर माझ्याकडे खात्रीही असणार नाही किंवा मला सिद्ध करण्याकरिता काहीही नाही की तेथे एक पुनरुत्थान आहे.
If the life of Christ doesn't live in my heart, if I have to take it from some kind of a psychological thing back there, I have to believe somewhere like that. Well, then I'd be a little skeptic of it.
केवळ त्याप्रमाणे जर ख्रिस्त माझ्या हृदयात राहत नाही जर मला ते घ्यावे लागले एका प्रकारच्या मानसशास्त्रीय गोष्टीपासून मागे पलीकडे विश्वास ठेवावाच लागेल कुठेतरी अशाच प्रकारे ठीक आहे तर मी त्याबद्दल थोडासा संशयवादी बनेन.
And that's the reason over in Africa when they come, here come missionaries up. Bringing thousands of those natives and is packing little old mud idols and everything else is because that they had just heard the psychic side of the Bible.
आणि त्याच तर कारणाकरिता आफ्रिकेमध्ये जेव्हा ते आले येथे मिशनरी आले त्या हजारो मूळ रहिवाशांना घेऊन आणि ते छोट्याशा मातीच्या मूर्त्या घेऊन आले आणि दुसरे सर्व काही या कारणामुळे की त्यांनी केवळ बायबलची मानसिक बाजू ऐकली होती.
That's right. My own church is Baptist, Methodist, Presbyterian, all one in there.
ते बरोबर आहे आणि माझे स्वतःची मंडळी बॅप्टिस्ट आहे मेथडिस्ट प्रेस्बिटेरियन सर्व तेथे आत गेले.
But when they seen the power of God come in demonstration, that settled it. They know then that God was God.
परंतु जेव्हा त्यांनी परमेश्वराचे सामर्थ्य प्रकट होताना पाहिले त्याने ते स्थिरावले नंतर त्यांना कळले की परमेश्वर परमेश्वरच होता.
But now what starts this sickness?
परंतु आता कशामुळे हे आजारपण सुरू झाले?
Now the first thing is the spirit before it becomes a disease. Just the same as you as a spirit before you become a human being.
आता पहिली गोष्ट तो एक आत्मा आहे रोगात रूपांतर होण्या अगोदर अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एक आत्मा होता मानवी अस्तित्वात बनण्या अगोदर.
Now I'm going to take Brother Willits here as an example.
आता मी भाऊ विलिट्स यांना येथे उदाहरणाच्या रूपात घेणार आहे.
Brother Willits, there was a time when you and I wasn't nothing. And then the first thing, God gave us a life.
बहु विलिट्स मी तेते असा एक समय होता जेव्हा तुम्ही आणि मी काहीच नव्हतो आणि नंतर पहिली गोष्ट परमेश्वराने आम्हाला एक जीवन दिले.
And if I take your body down this afternoon, you're made up of a bunch of cells held together with atoms.
आणि आपण घेऊया असे म्हणूया जर मी तुमचे शरीर या दुपारी घेतले तुम्ही अनेक पेशींच्या झुपक्यांनी बनलेले आहात अणु सहित एकमेकांशी जळलेले आहात.
And now, someday them atoms will be destroyed if Jesus tarries. You'll go on back.
आणि आता एके दिवशी ते अणु नष्ट केले जातील जर येशू थांबून राहिला तर तुम्ही मूळ स्थितीत परत जाल.
They'll be just like they was in the beginning. Go back into the air.
ते केवळ त्याच प्रमाणे होतील जसे ते प्रारंभी होते पुन्हा हवेमध्ये परत जातील.
But when your spirit returns, those atoms will gather together again with this spirit and bring forth another, Brother Willis, just like that one. Only younger, when he was at his best.
परंतु जेव्हा तुमचा आत्मा परत येतो ते अणु पुन्हा एकत्र गोळा केले जातील या आत्म्याबरोबर आणि दुसरा भाऊ विलेट पुढे प्रकट करतील केवळ त्याच्या सारखाच फक्त तरुण जेव्हा तो त्या ऐन उमेदीत होता.
When a man gets past about 25 years old, he finds a few wrinkles under his eyes and some gray hairs coming in.
जेव्हा एक मनुष्य सुमारे 25 वर्षे वय ओलांडतो तेव्हा त्याला त्याच्या डोळ्याखाली काही सुरकुत्या सापडतात आणि काही सफेद केस उगवत असल्याचे सापडते.
It's going to be cause death after you. And one of these days it's going to take you. No matter who you are, it's going to take you.
तसे होणारच आहे कारण मृत्यू तुमच्या मागेच आहे आणि ह्या दिवसांपैकी एक दिवशी तो तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्ही कोणीही असा ते महत्वाचे नाही तो तुम्हाला घेऊनच जाणार आहे.
But it gradually, you get in a corner here and God will get you out of that corner, you get in this corner here, death will almost have you over here, but after a while it'll get you.
परंतु ते हळूहळू तुम्ही येथे एका कोपऱ्यात जाल आणि परमेश्वर तुम्हाला त्या कोपऱ्यातून बाहेर काढेल आणि तुम्ही ह्या कोपऱ्यात जाल येथे मृत्यू जवळजवळ तुम्हाला घेरील आणि ह्या येथे परंतु थोड्या वेळानंतर तो तुम्हाला जरूर पकडील.
But then what death can do, it takes its full toll, and then at when it's done all that it can do, when God gave you this life and you is at your best at about 23, when you come into the resurrection, you'll come back just exactly like you was when you were 23 years old. 25. For death set in.
परंतु नंतर मृत्यू काय करू शकतो तो त्याचे पूर्ण जकात वसूल करील आणि नंतर तेथे जेव्हा त्याने सर्व काही केल्यानंतर जे काही तो करू शकतो जेव्हा परमेश्वराने तुम्हाला हे जीवन दिले आणि तुमच्या सर्वोत्तम उमेदीत होतात सुमारे 23व्या वर्षी जेव्हा तुम्ही पुनरुत्थानात याल तुम्ही परत याल निव्वळ तंतोतंत त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही 23 वर्षे वयाचे 25 वर्षे वयाचे होता त्यामुळे मृत्यू आत शिरतो.
Death will have everything it can do. It's set in there. But you'll come right back where you were.
मृत्यू सर्व काही करेल जो तो करू शकतो तो तेथे आत शिरतो परंतु तुम्ही परत याल अगदी ज्याप्रमाणे तुम्ही होता.
Now, if each one of your cells in your body, let's take it down now, you come cell after cell, cell after cell, and lay it apart on a platform, after each cell in your body. You'll come down to one little tiny germ where you began. Can't be seen with the natural eye.
आता जर प्रत्येक पेशी ज्या तुमच्या तुमच्या पेशी तुमच्या शरीरात असलेल्या आता त्यांना आपण खाली घेऊया. तुम्ही पेशी मागून पेशी याप्रमाणे येता पेशी मागून पेशी आणि ह्या प्लॅटफॉर्मवर आपण अलग अलग ठेवूया. प्रत्येक पेशी वेगळ्या केल्यानंतर तुम्ही एका छोट्याशा चिमुकल्या जीवापर्यंत पोहोचता जेथे तुमची सुरुवात झाली नैसर्गिक डोळ्यांनी पाहू शकत नाही. तुम्हाला दुर्बिणीच्या काचेतून बघण्यास हवे. मी जीवनाच्या अंकुराला सूक्ष्म दर्शकातून पाहिले आहे. तो एक लहान छोट्या धाग्याप्रमाणे दिसतो.
And the first thing starts is right in the spine. It's like a little knot. That's the first little cell accumulates on top of a cell.
आणि पहिली गोष्ट सुरुवात होते पाठीच्या कण्यामध्ये. ते एक छोट्याशा गाठीप्रमाणे आहे. ती पहिली लहानशी पेशी आहे जी त्या पेशीच्या वरच्या भागावर गोळा होते.
Now, if I had to take that one single little cell that every one of you come from, one little teeny cell, germ.
आता जर मला घ्यावे लागेल ती एक एकच छोटीशी पेशी जिच्या पासून तुम्ही प्रत्येक जण आलात, एक अगदी छोटीशी पेशी जीवाणू.
What is a germ? A germ is a little teeny, the smallest of cell.
एक जीवाणू म्हणजे काय? एक जीवाणू म्हणजे छोटीशी चिमुकली लहानात लहान पेशी आहे.
What's after that?
ठीक आहे, त्याच्यानंतर काय?
Now tuck you down from every piece of you down to this one little cell. I haven't found you yet. I've just got your cells laid out.
आता मी तुम्हाला अगदी प्रत्येक तुकड्या तुकड्यात वेगळे केले, अगदी ह्या शेवटच्या एका छोट्या पेशीपर्यंत. आणि अद्यापही तुम्ही मला सापडलेले नाहीत. मी केवळ तुमच्या पेशी अलग करून ठेवलेल्या आहेत.
Well, then next thing, blood cells and flesh cells and whatever they are, laying them all out here. But I haven't got you yet.
ठीक आहे, नंतर पुढची गोष्ट रक्तपेशी आणि मांसपेशी आणि ज्या काही त्या असतील येथे बाहेर त्या सर्वांना पसरवलेल्या आहेत, परंतु अजूनही तुम्ही मला सापडलेले नाहीत.
Now I'm down to one germ now. Well, I'm going to take that little cell apart. Now where are you at? Your life.
आणि मी आता एका जीवाणू पर्यंत आलो आहे. ठीक, मी ती छोटीशी पेशी विभागणार आहे. आता तुम्ही कोठे आहात? तुमचे जीवन.
The life makes the first cell, which is a germ, then everything after its nature, dog after dog, bird after bird, man after man, developing cells, cell on cell, cell on cell, comes up to where you are, human being, developing of cells.
आणि ते जीवन पहिली पेशी बनवते जो एक जीवाणू आहे. नंतर प्रत्येक गोष्ट त्याच्या स्वभावानुसार, कुत्रा कुत्र्याप्रमाणे, पक्षी पक्षाप्रमाणे, मनुष्य मनुष्याप्रमाणे पेशी वाढू लागतात. पेशींवर पेशी, पेशींवर पेशी येथपर्यंत येऊन पोहोचण्यात जसे सध्या तुम्ही आहात. मानवी जीव, वाढ झालेल्या पेशी.
Now that was ordained of God to be so.
आता ते असे होण्याकरिता परमेश्वराने अगोदरच नेमून ठेवले होते.
But now what about a cancer? Let's talk of him a little bit.
परंतु आता कॅन्सर बद्दल काय? आपण त्याच्याबद्दल थोडेसे बोलूया.
Now God gave you your life.
आता परमेश्वराने तुम्हाला तुमचे जीवन दिले.
And say here you are today, here I am, there's nothing on my hand. But there might be a cancer on my hand sometime.
आणि म्हणूया आज तुम्ही येथे आहात, येथे मी आहे, तेथे आहे, तेथे माझ्या हातावर काहीही नाही. परंतु कदाचित तेथे काही समयापूर्वी माझ्या हातावर कर्करोग होता.
Well, how did that cancer get there? Let's see what the cancer is. Now let's take him apart. Let's go take him.
ठीक, तेथे तो कर्करोग कसा पोहोचला? चला आपण पाहूया तो कर्करोग काय आहे. आता आपण त्याला विभक्त करूया, आपण त्याला घेऊया. आता तो सुद्धा एक पेशींचा झुपका आहे. तुम्हाला ते ठाऊक आहे का?
Tumor, cataract, any of those things are cells.
गाठ, मोती बिंदू, त्या गोष्टींपैकी कोणतीही पेशीच आहेत.
They don't have no form. Some of them spreads out and some looks like a spider and some looks run streaks of red cancer. It's like long red threads that run through.
त्यांना कोणताही आकार नसतो. त्यांच्यापैकी काही बाहेर पसरतात आणि काही एक कोळ्याप्रमाणे दिसतात आणि काही दिसतात धावत्या रेषांप्रमाणे. एक तांबडा कॅन्सर केवळ लांब तांबड्या धाग्यांप्रमाणे जो मधून जातो. आणि एक गुलाबी कर्करोग आहे जो साधारणतः स्त्रियांच्या छातीवर येतो. तो पॅनकेक प्रमाणे असतो, एक दुसऱ्यावर पडलेला, आणि ते वेडे वाकडे पसरत जातात आणि ते निव्वळ कोठेही वाढतात.
Sometimes tumors are lopsided this way, long, oblong, and everything. They have no form because they're after a spirit which has no form. But it's a developing of cells. It's a bunch of cells.
कधी कधी गाठी बाजूला लोंबकळणाऱ्या असतात, या बाजूला लांब लंबगोल आणि सर्व प्रकारच्या. त्यांना कोणताच आकार नसतो कारण ते आत्म्याप्रमाणे असतात. ज्यांना कोणताच आकार नसतो परंतु तो एक वाढत जाणाऱ्या पेशी आहेत. तो एक पेशींचा झुपका आहे.
Growing. It's eating, sucking your life from you. It's living on the bloodstream.
समजा तुमच्या मध्ये आता एक गाठ आहे किंवा एक कॅन्सर. ते वाढणाऱ्या पेशी आहेत, वाढतात वाढतात वाढतात. ते खात आहेत तुमचे जीवन, तुमच्यापासून शोषित आहेत. ते रक्ताच्या झऱ्यावर जगत आहेत.
Cataract takes the mucus of the eye, grows right over, covers itself over. Shut your eyes off.
मोती बिंदू डोळ्यातील श्लेष्म घेतात आणि थेट त्याच्यावर वाढतात, स्वतःला त्याच्यावर झाकतात, तुमचे डोळे बंद करतात. त्यांच्यापैकी काही येतात आणि कधीच मिळत नाही. क्षयरोगाप्रमाणे तो एक निव्वळ सूक्ष्म जंतूद्वारे येतो. त्यांचा आकाराशी काहीच संबंध नाही. त्याच आकाराचा जंतू हत्ती निर्माण करतो, एक पिसू निर्माण करतो. समजले? त्याच्या आकाराने काहीच फरक पडत नाही. आणि त्यांच्यापैकी शारीरिक आकार घेतात, काही मुळीच घेत नाही. काही पेशी कधीच जात नाही. काही आत्मा बनतात, जीवाला यातना देतात. आम्ही तो भाग घेण्याचा प्रयत्न करू. मी तो भाग उद्या दुपारसाठी सोडून देईन, जर मला शक्य झाल्यास, की कोठून तो जीवात्मा येतो आणि कशा प्रकारे येते खाली.
Now, friends, I'm not telling this from some kind of a psychology. I have dealt with demons for years, and you know that.
आणि आता मित्र हो, मी हे कोणत्या तरी एक प्रकारच्या मानसशास्त्रामधून सांगत नाही. मी पुष्कळ वर्षे या दुष्ट आत्म्यांना हाताळलेले आहे आणि तुम्ही ते जाणता.
If you only knew the thing after the services is over at night, what goes on sometimes. You don't know, remember, when you come against the spirit, you better know what you're speaking about.
जर केवळ तुम्हाला ती गोष्ट कळली तर या सभा रात्री संपल्यानंतर काही वेळेस काय घडते तुम्ही ते जाणत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एका आत्म्याच्या विरोधात उभे ठाकता, तुम्ही अधिक चांगले जाणून घ्या की तुम्ही कशाबद्दल बोलत आहात. निव्व तेथे उभे राहू नका आणि तशा प्रकारे करीत, कारण त्याने काहीही चांगले होणार नाही. परंतु जेव्हा खरोखरच एका दुष्टात्म्याला तुमची आज्ञा मानणे भाग पडेल, तो ती ओळखेल.
It ain't how loud you holler. It ain't how much oil you put on. It's what's back here that he'll recognize. The truth.
ते हे नाही की किती जोराने तुम्ही किंचाळता. ते हे नाही की किती तेल तुम्ही त्यावर ओतता. हे ते आहे जे येथे मागे आहे ते तो ओळखेल ते सत्य.
Jesus just said to him, come out.
येशूने त्याला केवळ एवढेच म्हटले बाहेर ये.
Remember the disciples have been kicking and twisting and trying to cast him out and everything.
लक्षात ठेवा ते शिष्य वेडे वाकडे वळत होते आणि लाथा झाडीत होते आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते आणि सर्व काही.
He said, why couldn't we cast him out? Said, because of your unbelief.
ते म्हणाले आम्ही त्याला बाहेर का काढू शकलो नाही. त्याने म्हटले कारण तुमचा अविश्वास.
Come out of him. The boy fell and had the hardest fit he ever had. They recognize authority.
म्हणाला त्याच्या मधून बाहेर ये. तो मुलगा पडला आणि कधी त्याला आला असेल त्यापेक्षा अधिक जोराचा झटका त्याला आला. समजले समजले. त्यांनी अधिकार ओळखला.
Look at those boys down there, those vagabonds who seen Paul casting out devils. They said, we can do the same thing. Some priest's sons.
या मुलांकडे पहा त्या तेथे ते उनाड ज्यांनी पौलास दुष्टात्मे बाहेर काढताना पाहिले होते त्यांनी म्हटले आम्ही सुद्धा तशीच गोष्ट करू शकतो. कोण्या याजकाची मुले होती.
So they go and said, we can cast out devils. Acts 19.
म्हणून ते त्या तेथे गेले आणि म्हणतात आम्ही दुष्टात्मे बाहेर काढतो. प्रेषितांची कृत्य 19वा अध्याय.
They went out to a man who had epileptic fits and said, we adjure you by Jesus, come out of him. The devil said, now, in the name of Jesus, who Paul preaches.
तेव्हा खाली एका मनुष्याकडे गेले ज्याला फेफऱ्याचा झटका येत असे आणि म्हणाले आम्ही तुला येशूच्या नावे धमकावतो त्याच्या मधून बाहेर ये. तो दुष्ट आत्मा म्हणाला आता येशूच्या नावात जो पौल प्रचार करतो.
The devil said, now, I know Jesus and I know Paul, but who are you?
तो दुष्ट आत्मा म्हणाला आता येशू मला ठाऊक आहे आणि मी पौलाला जाणतो परंतु तुम्ही कोण आहात.
You know what happened? Jumped on the man, tore their clothes and they had to fit themselves and run out into the street.
तुम्हाला ठाऊक आहे काय घडले. त्या मनुष्यावर त्यांनी उडी मारली त्यांचे कपडे फाडले आणि त्यांना स्वतःला ते झटके आले आणि ते रस्त्यावर पळत सुटले.
Them same demons live today. So there is a lot of fanaticism. This is the church this evening.
ते त्याच प्रकारचे दुष्टात्मे आज सुद्धा अस्तित्वात आहेत म्हणून तेथे पुष्कळसा विक्षिप्तपणा आहे. येथे मंडळी आहे या सायंकाळी.
There's a lot of fanaticism in the lands that they call divine healing that ought to be shut up.
तेथे पुष्कळचा विक्षिप्तपणा आज या देशामध्ये आहे ज्यास ते दैवी आरोग्य असे नाव दिले गेले आहे ते जरूर बंद झालेच पाहिजे.
That's what brings reproach upon the real cause.
त्याच तर गोष्टीमुळे खऱ्या गोष्टींवर निंदा आणली जात आहे.
That's why you have such a hard struggle. There's a lot of stuff called religion today that ought to be shut up. Nothing to call. That's what makes the true church of God have such a hard struggle with it.
त्याचमुळे तुम्हाला कठीण संघर्ष करावा लागत आहे. तेथे पुष्कळशा गोष्टींना धर्माचे नाव दिले गेले आहे. आज ते जरूर बंद झालेच पाहिजे. दुसरे काहीही नाही परंतु पंथ. त्याच गोष्टीमुळे खऱ्या परमेश्वराच्या मंडळीला इतका कठीण संघर्ष त्यांच्या बरोबर करावा लागतो. परंतु आम्ही अमेरिका आहोत. पहा ते त्याच प्रकारे असायला पाहिजे.
God says the wheat and creepers and briars grow together. Don't try to pluck them up. Let them grow together. But by their fruits you know them.
परमेश्वर म्हणतो गहू आणि वेली आणि काटेरी झाडे एकत्रच वाढतात. त्यांना उपटून काढण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना एकत्र वाढू द्या. परंतु त्यांच्या फळाद्वारे तुम्ही त्यांना जाणता.
There's no fruits while there's no life. There's nothing there.
तेथे फळे नाहीत का. तेथे जीवनच नाही. त्या तेथे काहीच नाही.
Now watch this cell.
आता ह्या पेशींकडे पहा.
Let's say for instance like a lot of time the red cancer usually hits in the womb of a woman, female bruises and so forth.
आपण म्हणूया उदाहरण म्हणून जसे पुष्कळशा वेळेस तो तांबडा कर्करोग साधारणतः एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयात उत्पन्न होतो, स्त्रियांचे व्रण इत्यादी इत्यादी. आता आपण तो घेऊया, ती व्यक्ती आता तिकडे त्याच्या पेशीवर हा कर्करोग.
Now cancer, everything in the natural types the spiritual.
आता एक कर्करोग नैसर्गिक प्रत्येक गोष्ट आत्मिक गोष्टीस दर्शवते.
Are you aware of that?
तुम्हाला त्याची जाणीव आहे का?
Everything in the natural types the spiritual, regardless.
नैसर्गिक प्रत्येक गोष्ट आत्मिक गोष्टीस दर्शवते काहीही झाले तरी.
For instance, like this, when we're born in the body of Christ, there's three elements it takes to bring our birth.
उदाहरण म्हणून या प्रमाणे जेव्हा जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या शरीरात जन्मतो तेथे तीन तत्वे त्यात येतात आमचा जन्म होण्याकरिता.
And that's the three elements that came out of the life of Christ when he died.
आणि तीच ती तीन तत्वे जी ख्रिस्ताच्या जीवनातून बाहेर आली जेव्हा तो मरण पावला.
They come from his body, water, blood, spirit. Is that right?
तीन त्याच्या शरीरातून बाहेर आले, पाणी, रक्त, आत्मा, ते बरोबर आहे का?
Three elements. That's the elements we go through when we're born again. Justification, sanctification, baptism of the Holy Spirit.
तीन तत्वे, तीच ती तत्वे आहेत ज्यामधून आम्ही जातो जेव्हा आमचा नव्याने जन्म होतो. नीतिमान ठरवणे, पवित्रीकरण करणे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा.
Now that can all be in one act.
आता एकाच क्रियेत ते सर्व एकत्र येऊ शकते.
But you can be in a justified state without being sanctified.
परंतु तुम्ही नीतिमान ठरवलेल्या स्थितीत असू शकता पवित्रीकरण झाल्याविना.
You can believe on the Lord Jesus Christ and still carry your filth with you.
तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकता आणि अजूनही तुमचे ओंगळवाणे तुमच्या बरोबर वाहून नेता.
But you can absolutely live in a both justified and a clean holy life and without the Holy Ghost.
परंतु तुम्ही संपूर्णपणे जगू शकता दोन्ही नीतिमान ठरवलेले आणि एक शुद्ध पवित्र जीवन पवित्र आत्म्या विना.
See the Bible, 1 John 5:7 said there are three that bear record in heaven, the Father, Son, and Holy Ghost, and the Father, Word, and Holy Ghost, which was the Son, and these three are one.
पहा बाइबल मध्ये पहिले योहान 5:7 मध्ये म्हटले आहे तेथे तीन आहे जे स्वर्गात साक्ष देतात, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. आणि पिता शब्द आणि पवित्र आत्मा जो पुत्र होता आणि हे तीन एक आहेत. आणि तेथे तीन आहेत जे पृथ्वीत साक्ष देतात, पाणी, रक्त आणि आत्मा. आणि ते एक मतात होतात, एक नाही परंतु एक मत होतात.
You can't have the Father without having the Son. You can't have the Son without having the Holy Ghost. For they are inseparable one. The Trinity is in a one.
तुमच्याकडे पिता असू शकत नाही पुत्र असल्याशिवाय, तुमच्याकडे पुत्र असू शकत नाही पवित्र आत्मा असल्याशिवाय, कारण ते अविभाज्य आहेत, एक, ते त्रैक्य एकात आहे.
I don't hear it around here, but you hear a lot across the country, one of the greatest things in the Pentecostal group is a mix up in that one simple thing.
मला ते येथे सभोवती ऐकास मिळत नाही, परंतु तुम्ही पुष्कळ ऐकता देशाच्या पलीकडून. अनेक मोठ्या गोष्टींपैकी ती एक आहे पेंटिकॉस्टल लोकांमध्ये. त्या एका सोप्या गोष्टींमध्ये ते गुरफटून गेले आहेत. आणि माझ्याकडे त्यांचे मुख्य थेट एकत्र होते आणि मी त्यांना सिद्ध केले की ते दोन्ही गट तशीच गोष्ट विश्वास करतात. तो सैतान आहे त्या दोहांच्या मध्ये, बस इतकेच.
If that great Pentecostal church would you throw down them little traditions and unite themselves together as one blessed church of God, the rapture would come.
जर ती महान पेंटिकॉस्टल मंडळी करील त्या छोट्या गोष्टी फेकून टाकेल जुन्या रूढी आणि ते स्वतःला एकत्र आणतील एका आशीर्वादित परमेश्वराच्या मंडळीमध्ये तर तेथे रॅप्चर येईल.
But as long as Satan can keep them broke up, all right. That's all his way of doing it. And they absolutely believe the same thing.
परंतु जोपर्यंत सैतान त्यांना विभक्त ठेवू शकतो हरकत नाही ते त्या प्रकारे करण्याची त्याची रीत आहे आणि ते संपूर्णपणे तशीच गोष्ट विश्वास करतात.
Once they, well, this is that. I said, well, this is that, then that's this. So there you are. So it's all the same thing.
एक म्हणतो ठीक आहे हे ते आहे मी म्हणालो ठीक जर हे ते आहे तर मग ते हे आहे पहा तेथे तुम्ही आहात म्हणून ते सर्व तीच गोष्ट आहे.
But there you are in that triune trinity of God.
परंतु तेथे तुम्ही आहात त्या तिघांच्या गटात परमेश्वराच्या त्रैक्यामध्ये.
Now God in his oneness, God the Father, Son and Holy Spirit.
आता परमेश्वर त्याच्या एकत्वामध्ये परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा.
Now we don't say our gods as heathens, it's our God. See? It's the threefold being of God.
आता आम्ही असे म्हणत नाही आमचे परमेश्वर जसे अन्य जातीय म्हणतात तो आहे आमचा परमेश्वर समजले ते तीन भागातील परमेश्वराचे अस्तित्व आहे.
Now notice. Now Satan is in a trinity also. And his powers are in trinity.
आता लक्षात घ्या आता सैतान सुद्धा एका त्रैक्यामध्ये आहे आणि त्याचे सामर्थ्यही त्रैक्यामध्ये आहे.
Now but notice. Then when the water, blood and spirit produces the new birth. Is that right?
आता परंतु नंतर लक्षात घ्या जेव्हा पाणी रक्त आणि आत्म्याने नवीन जन्म उत्पन्न केला ते बरोबर आहे.
Now what? That's what represents the new birth.
आता पहा तेच जे आहे ज्याने नवीन जन्म सादर करतो.
What represents the natural birth before the new birth comes?
नैसर्गिक जन्म काय सादर करतो नवीन जन्म येण्यापूर्वी.
What you mothers? When a baby is born, what's the first thing? Water. Next, blood. Next. See? That makes the life. See? Makes the first. Water, blood, spirit.
जेव्हा तुम्ही माता हो जेव्हा एक बालक जन्माला येते पहिली गोष्ट कोणती आहे पाणी पुढची रक्त पुढची पहा त्याने जीवन बनते पहा ती व्यक्ती बनते रक्त पाणी आत्मा.
Now cancer, let's deal on him for next. We've got about 5 minutes left, I guess. About the next 5 minutes, let's deal on cancer.
आता एक कर्करोग आमच्या पुढील गोष्टींकरिता आपण त्याला हाताळू आमच्याकडे सुमारे 5 मिनिटे उरलेली आहेत असे मला वाटते सुमारे पुढची 5 मिनिटे आपण कर्करोगावर गोष्टी पाहू.
What is that fellow? What does he represent?
तो महाशय काय आहे तो काय सादर करतो.
He's a scavenger. He represents the vulture. Eats dead things.
तो एक घाणेरड्या गोष्टी उचलणारा आहे तो गिधाडाला सादर करतो मेलेल्या गोष्टी खातो.
And the cancer comes from a bruise mostly. Where a cell has been hit and it breaks up.
आणि कॅन्सर एका व्रणापासून येतो बहुत करून जेथे एक पेशीला मार लागतो आणि ती फाटते.
And a little cell in there becomes backslid. Well, that's a big word for a Baptist, ain't it?
आणि एक लहान पेशी तेथे पतित बनते ओ तो एक मोठा शब्द आहे एका बॅप्टिस्ट करिता तो आहे की नाही.
All right. But it backslides, that cell. I'm a Baptist who believes in backsliding.
हरकत नाही, परंतु ती पतित होते, ती पेशी। मी एक बॅप्टिस्ट आहे जे पतित होण्यावर विश्वास ठेवतात।
Someone said down here in Arkansas, they said, Brother Branham, said, is a fellow Nazarene, he'd been healed, he had to walk around over town with his crutches on his shoulders.
कोणीतरी म्हटले येथे खाली अर्कानसास सभेमध्ये त्या दुसऱ्या दिवशी म्हणाला भाऊ ब्रॅनम म्हणाला तो एक नॅझरीन व्यक्ती होता, तो बरा झालेला होता, त्याच्याकडे त्याचे होते अगदी शहरामधून चालत होता, त्याच्या कुबड्या त्याच्या खांद्यावर घेऊन।
He said, you know what? Said, when I first come here, said, I thought you heard you preach, I thought you was a Nazarene.
तो म्हणाला तुम्हाला ठाऊक आहे काय, म्हणाला जेव्हा मी पहिल्यांदा येथे आलो त्याने म्हटले मी विचार केला तुम्ही प्रचार करताना तुम्हाला ऐकले मला वाटले तुम्ही एक नाझरीन आहात।
He said, then I've seen the most of people are Pentecostal. And somebody told me you're a Pentecostal, now you say you're a Baptist. Said, I don't get it.
तो म्हणाला नंतर मी पाहिले पुष्कळसे लोक पेंटिकॉस्टल आहेत आणि कोणीतरी मला सांगितले तुम्ही पेंटिकॉस्टल होता आणि आता तुम्ही म्हणता तुम्ही एक बॅप्टिस्ट आहात। म्हणाला मला ते कळत नाही। मी म्हणालो ओहो ते फारच सोपे आहे। मी म्हणालो मी एक पेंटिकॉस्टल नाझरीन बॅप्टिस्ट आहे म्हणून ते आहे, ते बरोबर आहे।
All right. No, we are one in Christ Jesus by the Holy Spirit making us one. That's right.
ठीक आहे, नाही आम्ही ख्रिस्तामध्ये एकच आहोत पवित्र आत्म्याद्वारे जो आम्हाला एक बनवतो, ते बरोबर आहे।
Now, notice this little cell backslides when it's bruised.
आता लक्षात घ्या ही छोटीशी पेशी पतित होते जेव्हा तिला मार लागतो।
It begins little other little germs run forth to give its lives in there, and that's what pus comes in a sore. That's teeny little soldiers fighting for your life.
ती छोटी सुरुवात असते, दुसरा लहान जीवाणू तेथे धाव घेतो स्वतःचे जीवन तेथे देण्याकरिता आणि त्याचमुळे एका फोडातून पू बाहेर येतो। तो छोटा चिमुकला सैनिक आहे जो तुमच्या जीवनाकरिता लढाई करतो।
And to hit that poison, them demon powers is trying to collect in there and give their lives.
ते तेथे धावतात आणि त्या विषावर मारा करतात। ते सैतानी सामर्थ्य जे प्रयत्न करत असते तेथे गोळा होण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचे जीवन देतात।
That's what's made, that's a bunch of little dead soldiers, that pus that's in your blood, in a sore. They give their life to save yours.
त्याचमुळे असे बनते ते आहे तेथे आहे छोट्या मेलेल्या सैनिकांचा घोळका, तो पू जो तुमच्या रक्तात आहे तो आहे एका एका फोड्यामध्ये। ते त्यांचे जीवन देतात तुमचे जीवन वाचवण्याकरिता।
Now, once a little cell rejects in there and this demon gets started, he starts growing. He begins to multiply cells.
आता एकदा की ही छोटी पेशी तेथे आत नाकारली जाते आणि हा दुष्टात्मा तेथे सुरुवात करतो, तो वाढण्यास सुरुवात करतो, तो पेशींची वाढ करण्यास सुरुवात करतो।
He's building a body just exactly like your babies begin in your womb and like you did in your mother.
तो एक शरीर निर्माण करतो अगदी तंतोतंत जसे तुमची बालके तुमच्या गर्भाशयात सुरुवातीस होतात आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मातेत केलेत।
Cell on top of cell, cell on top of cell, cell any way, anywhere, just they have no form of nothing like a human being after its nature. It's just out of a spirit, it just grows anyway. And it begins cell on top of cell, cell on top of cell.
पेशीच्या वर पेशी, पेशीच्या वर पेशी, पेशी कशाही प्रकारे कोठेही निव्वळ त्यांना कोणताच आकार नाही, काहीच नाही। एका मानवी अस्तित्वाप्रमाणे त्याच्या स्वभावाप्रमाणे ते निव्वळ एका आत्म्यातून बाहेर येते, ते कशाही प्रकारे वाढते आणि सुरुवात करेल पेशीवर पेशी, पेशीवर पेशी।
And now, first thing you know, you begin to get weak, you feel sick, you go to the doctor. and he'll examine you. Maybe he can't find it.
आणि आता प्रथम गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही अशक्त होण्यास सुरुवात होईल आणि आजारी वाटू लागेल. तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि तो तुमचे परीक्षण करील. कदाचित ते त्याला सापडणार नाही.
If he does, maybe you'll cut it. If he can cut it clear, all right, he's got it.
जर त्याला सापडते, कदाचित तो ते कापून टाकील. जर तो ते व्यवस्थित कापू शकला, ठीक आहे, तुम्हाला ते मिळाले आहे.
But if he can't cut it clear, then if it's in the throat or somewhere where it can't be cut clear, one little speck of it will live right on.
परंतु जर तो ते व्यवस्थित कापू शकत नाही, जर ते घशामध्ये आहे किंवा कोठेतरी जेथे ते व्यवस्थित कापू शकत नाही, त्याचा एक छोटासा कण अगदी तसाच जिवंत राहील.
Because it has not, like you cut your hand off and settle it or anything, or you cut off, what I mean, if you cut the main body off, leave your hand there, why, it wouldn't live.
पहा, कारण ते असे नाही की तुम्ही तुमचा हात पूर्णपणे वेगळा कापता आणि तो प्रश्न मिटतो, किंवा दुसऱ्या गोष्टीप्रमाणे, किंवा तुम्ही अलग करता. मला काय म्हणायचे आहे, जर तुम्ही मुख्य शरीर कापून अलग केलेत आणि तुमचा हात तेथे सोडलात, का ते जिवंत राहणार नाही.
But see, that has not the form of life like you have. It's a demon power, a moving.
परंतु पहा, त्याला तो आकार नाही जसा तुम्हाला आहे. ते आहे एक दुष्टात्म्याचे सामर्थ्य जे कार्यरत आहे.
And now notice, you call them, the doctor calls it a cancer. God calls it a devil.
आणि आता निरीक्षण करा, तुम्ही त्यांना नाव देता, डॉक्टर त्याला नाव देतो एक कर्करोग, परमेश्वर त्याला नाव देतो एक सैतान.
Look at the day, they just give it, where does the word cancer come from?
कर्करोग हा शब्द कुठून आला?
It comes from a Latin word, which is used in medical terms, meaning a crab. A crab that you see along the seashore has got all them legs.
तो येथून येतो, एका लॅटिन शब्दापासून वैद्यकीय भाषेत वापरला जातो, ज्याचा अर्थ आहे एक खेकडा. एक खेकडा ज्याला तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर बघता, ज्याला सर्व पाय असतात.
That's the way that it does. It reaches out, spreads out. The word cancer is crab.
त्याच प्रकारे तो आहे, तो ते करतो, तो सर्वत्र पोहोचतो, सर्वत्र पसरतो. तो शब्द आहे कर्करोग, खेकडा. आणि तो आत येतो आणि निव्वळ एक प्रकारे पकड घेतो आणि रक्त शोषण करीत राहतो. जसा तो वाढतो आठ पायांच्या सागरी प्राण्याप्रमाणे किंवा काहीतरी गोष्टीप्रमाणे.
Well, tumor, cataract, and other diseases, every one of them comes from a germ. And that germ has to be a body.
का एक गाठ, मोती बिंदू आणि इतर रोग त्यांच्यापैकी प्रत्येक एकाला जंतूपासून सुरुवात आहे आणि त्या जंतूला एक शरीर असायलाच हवे.
And before it can be a body, it has to be a life. Before it can create or germatize and make more cells, it has to be alive. That correct?
आणि त्याने एक शरीर धारण करण्यापूर्वी त्याच्याजवळ एक जीवन असायलाच पाहिजे. तो एक निर्माण करू शकण्या अगोदर किंवा अंकुरीकरण करून आणि अधिक पेशी बनवण्या अगोदर त्याच्याकडे जीवन असलेच पाहिजे. ते बरोबर आहे.
Now where did that cancer come from? Where did that come from?
आता तो कर्करोग कोठून आला? कोण तो कोठून आला?
It wasn't on you here some time ago, but now maybe it's on you.
तो तुमच्याकडे काही काळापूर्वी नव्हता, परंतु आता कदाचित तो तुमच्यावर आहे.
Where did it come from? It's another life, different from your life, living in you.
तो कोठून आला? ते एक दुसरे जीवन आहे, तुमच्या जीवनापेक्षा भिन्न, जे तुमच्या आत जगत आहे.
And it's a tormenting, sapping your life. That's the reason Jesus called it a devil.
आणि ते एक यातना देणारे आहे, तुमचे जीवन शोषित आहे, त्याच तर कारणामुळे येशूने त्याला एक सैतान असे नाव दिले.
They call epilepsy today. They say epilepsy. Well, epilepsy in the Bible, Jesus called it a devil.
आज ते फेफरे असे नाव देतात. ते म्हणतात फेफरे का? फेफरे बायबल मध्ये येशूने त्यास एक सैतान असे नाव दिले आहे.
When the man came with the boy, fell on the ground and frosted his mouth and everything, he said he has a devil and all the time he throws him in the fire and in the water.
जेव्हा तो मनुष्य त्या मुलाला बरोबर घेऊन आला जो जमिनीवर पडला आणि त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडला आणि सर्व काही, तो म्हणाला त्याला एक दुष्टात्मा लागलेला आहे आणि वारंवार त्याला तो अग्नीमध्ये पाण्यामध्ये फेकतो.
Now they polished his name up and called it epilepsy, but he's a devil.
आता त्यांनी त्याचे नाव तकतकीत केले आणि त्यास फेफरे असे दिले, परंतु तो एक सैतान आहे.
Jesus said, "Thou devil, come out of the child." Exactly.
आणि येशूने म्हटले तू सैताना त्या मुलामधून बाहेर पड तंतोतंत.
Now, epilepsy usually causes my kidney trouble.
आता साधारणतः फेफरे मूत्रपिंडाच्या त्रासातून निर्माण होते.
Maybe you get into that a little later. See? It causes an epilepsy from urinating.
कदाचित त्यात आपण नंतर बघू काही वेळानंतर. समजले? मूत्र संबंधीच्या त्रासामुळे तो निर्माण होतो.
Now, notice in this. Then that cell sits there, it's a devil.
आता यामध्ये लक्ष द्या. नंतर ती पेशी तेथे बसते, तो एक सैतान आहे.
He's building a life. He's growing, becoming greater and greater.
तो एक जीवन तेथे बांधतो, तो वाढत आहे, मोठा होत आहे आणि अधिक मोठा.
He's got one duty to do, that's take your life. That's what the devil sent him for, to cut your day short, 70.
त्याच्याकडे फक्त एकच काम आहे, ते म्हणजे तुमचे जीवन घेणे. त्याच कारणाकरिता सैतानाने त्याला पाठवला आहे, तुमचे दिवस कमी करण्याकरता, जे 70 वर्ष आहे.
Now, I salute every doctor. Yes, sir, every medical science, God bless them for the help that they've done for people. That's correctly.
आता मी प्रत्येक डॉक्टरला अभिवादन करतो. होय महाशय, प्रत्येक वैद्यकीय शास्त्राला परमेश्वर त्यांना आशीर्वाद देवो, त्या मदतीकरता जी त्यांनी लोकांकरता दिली ते योग्य आहे. तुम्ही काय केले असते या जगामध्ये त्याच्याशिवाय? मी परमेश्वराला धन्यवाद देतो वैद्यकीय शास्त्राबद्दल. मी परमेश्वराला धन्यवाद देतो माझ्या मोटार गाडीबद्दल. जर परमेश्वराने विज्ञानाला माझ्याकरता मोटार गाडी बनवू दिली नसती तर मला खूप कष्ट पडले असते येथे चालत येण्याकरता.
For electric lights and for soap to wash my hands with and toothpaste to scrub my teeth with. Certainly.
विजेच्या दिव्याकरिता आणि माझे हात धुण्याच्या साबणाकरता आणि दाताच्या पेस्ट करता ज्याने मी दात घासतो, निश्चितच.
I thank him for everything because all good things come from God.
मी त्याला धन्यवाद देतो प्रत्येक गोष्टीकरिता, कारण सर्व चांगल्या गोष्टी परमेश्वरापासून येतात.
But let me tell you, there's not one speck of medicine ever did cure any sickness.
परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तेथे एक सुद्धा औषधाचा कण नाही ज्याने कधी एक आजारपण बरे केले असेल.
And there's not one doctor, now unless he's some quack, but a real doctor will tell you that they do not claim to be healers.
आणि तेथे एक सुद्धा डॉक्टर नाही, अगर तो या ढोंगी असल्याशिवाय. परंतु एक खरा डॉक्टर तुम्हाला सांगेल की ते रोग बरे करणारे म्हणून दावा करीत नाही.
Right, Mayo brothers, many of you, I've been interviewed there 2 or 3 times.
अगदी मायो बंधू, येथे तुमच्यापैकी पुष्कळ माझी तेथे मुलाखत घेतली गेली 2 किंवा 3 वेळा.
Of patients that come from there incurable.
त्या रोग्यांची जे तेथून आले असाध्य रोगासहित.
You read the Reader's Digest, the November issue? How many read the November issue, that article of mine in there on Reader's Digest?
तुम्ही रीडर डायजेस्ट वाचलात का? नोव्हेंबरचा अंक. किती जणांनी नोव्हेंबरचा अंक वाचला? तेथे आठ असलेला माझा लेख रीडर्स डायजेस्ट मध्ये.
And they had me up there to interview that baby. They give up, said it couldn't be done. But the Holy Spirit spoke to me and told me how it would be done. And it was done.
समजले? आणि त्यांनी मला तेथे नेले. त्या बालकाची मुलाखत ज्याबद्दल त्यांनी आशा सोडून दिली होती, म्हणाले ते करणे शक्य झाले नाही. परंतु पवित्र आत्मा माझ्याशी बोलला आणि मला सांगितले ते कसे केले जावे, आणि ते केले गेले.
We only profess to assist nature. There's one healer, that is God.
ठीक आहे. आता त्यांनी मला तेथे वर बोलावले आणि अगदी दरवाजावर जेथे जिम्मी आणि तेथे मायो असत, तेथे एक मोठे चिन्ह असे म्हटले होते. आम्ही रोग बरे करणारे आहोत असे आम्ही म्हणत नाही, आम्ही केवळ निसर्गाला मदत करतो असे आम्ही म्हणतो. तेथे रोग बरे करणारा एकच आहे, तो परमेश्वर आहे. ते जगामधील सर्वोत्तम डॉक्टर आहेत.
Now, we have a few quacks, yes. That's right, we have some quack preachers too. All right, so that goes on both sides.
आता आमच्याकडे काही ढोंगी आहेत. होय, ते बरोबर आहे. आमच्याकडे काही ढोंगी प्रचारक सुद्धा आहेत. ठीक आहे. तेव्हा ते दोन्ही बाजूला जाते.
Notice. But any man that claims that he's a healer, he's a storyteller. Because he can't do it.
लक्षात ठेवा, परंतु कोणीही मनुष्य जो दावा करतो की तो एक रोग बरे करणारा आहे, तो एक थापाडा आहे, कारण तो ते करू शकत नाही.
For the Bible said, I'm the Lord who forgives all your sins and heals all your diseases.
कारण की बायबल म्हणते, मी तुझा प्रभू आहे जो तुमचे सर्व अपराध क्षमा करतो आणि तुमचे सर्व रोग बरे करतो. मी अध्ययन करत होतो आणि माझ्या खोलीत राष्ट्रांच्या पलीकडून काही उत्तम डॉक्टर्स आले होते.
यू डोंट नो द बॅक ऑफ द लाइफ फ्रेंड टू नो व्हॉट्स बीन एंड थिंग्स आई डोंट टेल आउट इन पब्लिक मेन कम सीक्रेटली.
तुम्हाला ठाऊक नाही जीवनाची पाठीमागची बाजू. मित्रांनो, काय होते हे जाणण्याकरिता आणि काही गोष्टी मी येथे सार्वजनिक ठिकाणी सांगत नाही. लोक गुप्तपणे येतात. आणि तुम्हाला वाटत नाही का ते अजूनही जगात पुष्कळसे निकेदमस आहेत? नाही का? निश्चितच ते आहेत. ते हजारोंनी आहेत.
With polished names that you'd be surprised. Set right in the meeting.
त्यांनी त्यावर पाहिले आणि सभेमध्ये ते आले, टी शर्ट घालून तेथे बसले, त्यासारखे दुसरे काहीतरी. सभ्य नावासहित जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, अगदी येथे सभेमध्ये बसतात.
In a few days, slip around, call in by secretly and send someone in for an interview.
थोड्याच दिवसात आजूबाजूला येतात आणि गुप्तपणे मला बोलावतात आणि कोणाला तरी मुलाखतीसाठी पाठवतात. आणि त्याच वेळी म्हणतात भाऊ ब्रॅनम, मी विश्वास ठेवतो ते सत्य आहे. ते मानव आहेत जसे आपण आहोत. नक्कीच. आणि प्रत्येक माणूस इच्छितो त्या काळ्या पडद्याच्या पलीकडे काय आहे ते बघण्याकरता. त्याला त्यामधून कधीतरी जाणे भागच आहे. परंतु कर्करोग आणि ह्या गोष्टी संपूर्णपणे दुष्टात्म्य आहेत, जे मासमय शरीर धारण करतात, वाढत जातात, तुमचे जीवन खात आहेत.
Now, if I would do like the doctor, if I could cut it off, Lay it on the ground.
आता जर मी डॉक्टर करता त्याप्रमाणे करीन, जर मी ते कापून अलग करीन आणि ते जमिनीवर टाकीन, किंवा केवळ त्याप्रमाणे समजा उदाहरण म्हणून तुम्ही एक कॅन्सर आहात, तुम्ही स्वतः या पृथ्वीवर.
Here's divine healing. If I want to get rid of you in the way of the doctor's way, I just keep have to rub your body or something like that to just all vanish off the earth.
आता येथे दैवी आरोग्य आहे. जर मी तुमच्यापासून सुटका करून घेऊ इच्छितो एका अशा रीतीने ज्याप्रमाणे एका डॉक्टरची रीत आहे, मी केवळ ठेवीन तुमचे शरीर घासीन किंवा दुसरे काहीतरी, ते सर्व केवळ पृथ्वीवरून नाहीसे होईपर्यंत. त्यापैकी काही सुद्धा ते शिल्लक असणार नाही, केवळ त्याप्रमाणे जसे डॉक्टर ती वाढ तुमच्यापासून अलग काढून टाकतात.
बट इन द फॉर्म ऑफ डिवाइन हीलिंग इफ यू वाज द कॅन्सर आय जस्ट कॉल युअर लाइफ आउट ऑफ यू एंड यू गो ऑन.
परंतु दैवी आरोग्याच्या रूपात जर तुम्ही कर्करोग असता तर मी निवळ तुमचे जीवन तुमच्या मधून बाहेर बोलावले असते आणि तुम्ही अधिक पुढे जाऊ शकला नसता.
युअर लाइफ विल लीव यू बट युअर बॉडी वुड बी हियर जस्ट द सेम एज इट वाज.
तुमचे जीवन तुम्हाला सोडून जाईल परंतु तुमचे शरीर येथेच असेल अगदी तसेच जसे ते होते.
नाउ दैट्स वेयर साइट एंड टाइम इज गॉड्स वर्स्ट एनिमी इन डिवाइन हीलिंग.
आता तेथेच जेथे दृष्टी आणि काळ आहे, जे परमेश्वराचे सर्वात वाईट शत्रू आहेत दैवी आरोग्यामध्ये. मला ठाऊक नाही भाऊ बॅक्स्टर यांना कधी अशा गोष्टी बैठकीमध्ये समजतात किंवा नाही. मी खाली बसलो आणि ते वारंवार स्पष्ट करून सांगितले त्याला आणि भाऊ बॉसवर यांनी.
But here's what happened. I doubt where many of the people get it, because after a while you begin to find the people coming back saying, I had my healing, Brother Branham, for 2 or 3 days, but bless God, it left me.
परंतु काय घडते ते येथे पाहे. मला शंका वाटते पुष्कळ लोकांना ते समजते किंवा नाही, कारण काही काळानंतर तुम्हाला असे आढळून येते की लोक परत येतात असे म्हणत, मला माझे आरोग्य प्राप्त झाले भाऊ ब्रॅनम 2 किंवा 3 दिवसाकरिता, परंतु परमेश्वराचा धन्यवाद असो ते मला सोडून गेले. आणि मला ते आढळते आणि मी विचार करतो त्याचे कारण असे आहे की त्यांनी बैठकीमध्ये ठीक समजून घेतले नाही, लोकांना ते कळत नाही.
I've had man to come to the platform and be totally blind, cancers or cataracts over their eyes, and read this Bible after being prayed for. Walk down in 3 or 4 days, be just as blind as it was in the first place.
माझ्याकडे असे मनुष्य मंचावर येतात आणि संपूर्णपणे आंधळे कर्करोग पीडित किंवा त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू असलेले आणि हे बायबल त्यांनी वाचले त्यांच्याकरिता प्रार्थना केल्यावर खाली चालत गेले 3 किंवा 4 दिवसात आणि निव्वळ त्याचप्रमाणे आंधळे झाले जसे ते पूर्वी होते.
What happened?
काय घडले?
Anyone knows that when the life is gone out of any flesh, it shrinks for a while. Is that right?
कोणीही हे जाणतो की जेव्हा एखाद्या देहातून जीवन बाहेर निघून जाते ते थोड्या वेळी करिता आकुंचन पावते, हे बरोबर आहे का?
Anybody ever here kill a deer or cow or anything like that? Sure. All right.
कोणी कधीतरी येथे एखादे हरण किंवा एखादी गाय किंवा काहीतरी त्यासारखे ठार मारले आहे का? नक्कीच. ठीक आहे.
You wait tonight. You hunters out here, friends of mine. You kill the deer and you throw him on a scale, tell the boys how much he weighs. Watch out. In the morning he's going to be several pounds lighter than what he was.
तुम्ही आज रात्री त्याचे वजन करा. तुम्ही येथे असलेले शिकारी माझ्या मित्रांनो, तुम्ही हरण मारता आणि तुम्ही त्याला वजन काट्यावर टाकता, मुलांना सांगता की त्याचे वजन किती आहे. दक्ष रहा, सकाळी तो होता त्यापेक्षा कितीतरी पाऊंड वजनाने हलका होणार आहे.
When a human being dies, the undertaker, the first thing, takes the false teeth or eye, whatever it is in there, takes it out because it shrinks, it'll push out. Because the human body shrinks.
जेव्हा एक मानव मरतो दफन विधीची व्यवस्था पाहणारा पहिली गोष्ट खोटा दात किंवा एक डोळा काढून घेतो. जे काही तेथे आत असलेले ते बाहेर काढतो कारण ते आकुंचन पावते. ते बाहेर ढकलून देईल कारण मानवी देह आकुंचन पावतो.
Every other flesh shrinks. When the life's gone out of the cell, it begins to move down, shrink.
दुसरा प्रत्येक देह आकुंचन पावतो जेव्हा ते जीवन पेशीमधून बाहेर निघून गेले की ते खाली सरकायला सुरुवात होते आकुंचन पावते.
It'll do that for about 72 hours. And then it'll start swelling.
असे ते सुमारे 72 तास करेल आणि त्यानंतर ते फुगण्यास सुरुवात होईल.
Let a little dog get run over out here on the road. Let him lay down in the sun for about 3 days and watch what happens.
एखादा छोटासा कुत्रा अपघातामध्ये मरू द्या येथे बाहेर रस्त्यावर. त्याला तेथे सूर्यप्रकाशात सुमारे 3 दिवस पडून राहू द्या आणि बघा काय घडेल.
He's a bigger dog than he ever was. It swells up. Is that right?
तो होता त्यापेक्षा अधिक मोठा कुत्रा झाला आहे. तो फुगतो ते बरोबर आहे.
Well, that's the same thing takes place when a demon is cast out of a sick person.
ठीक ती तशीच गोष्ट आहे जेव्हा एक दुष्टात्मा एका आजारी व्यक्तीमधून बाहेर काढला जातो तेव्हा घडते.
The first few days, oh, I feel wonderful. Then begin to say, I'm sicker than I ever was. I've lost my healing.
प्रथम काही दिवस ओ मला फारच छान वाटते. नंतर असे म्हणण्यास सुरुवात होते मी आहे मी आजारी आहे. त्यापेक्षा मी कधी होतो त्यापेक्षा अधिक मी माझे आरोग्य गमावलेले आहे.
Just as sure as faith took it out, unbelief brings it right back again.
केवळ जेवढ्या निश्चितपणे विश्वासाने ते बाहेर काढून टाकले अविश्वास अगदी सरळ ते पुन्हा परत घेऊन येतो.
As faith kills it, unbelief resurrects it.
जसे विश्वास त्याला ठार करतो अविश्वास त्याला पुनरुत्थित करतो.
Jesus said when the unclean spirit's gone out of a man, he walks in dry places. And he returns back with 7 other devils. And if the good man of the house isn't standing there to protect that door, he'll come right on in.
येशूने म्हटले जेव्हा तो अशुद्ध आत्मा एका मनुष्यामधून बाहेर पडतो तो निर्जल स्थळी भटकतो आणि पुन्हा परत येतो आपल्या बरोबर दुसरे 7 अशुद्ध आत्मे घेऊन. आणि घराचा घरधनी जर तेथे त्या दरवाजाचे संरक्षण करायला उभा राहत नाही तर तो थेट सरळ आत घुसेल.
And the good man of your house is your faith. Say, stay away. That's it.
आणि तुमच्या घराचा घरधनी तुमचा विश्वास आहे म्हणा दूर राहा बस इतकेच.
But now you watch a patient heal with no ordinary less. It's an outstanding miracle. Which divine healing and a miracle is 2 different things. Divine healing one thing and miracle is another thing.
परंतु आता तुम्ही निरीक्षण करा जो रोगी बरा झालेला आहे सामान्यपणे जर तो एक विशेष चमत्कार असेल जे दैवी आरोग्य आणि एक चमत्कार या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. दैवी आरोग्य एक गोष्ट आहे आणि चमत्कार ही एक दुसरी गोष्ट आहे.
But an ordinary run of divine healing, when the unclean spirits cast out a cancer devil, when it leaves the person, oh.
परंतु दैवी आरोग्याचा सामान्यपणे रोख असा आहे जेव्हा अशुद्ध आत्मा बाहेर काढला जातो एक कर्करोगाचा दुष्ट आत्मा जेव्हा त्या व्यक्तीला सोडून जातो हो. आता किंवा समजा आपण काहीतरी घेऊया ज्यामुळे तुम्हाला अधिक स्पष्टपणे पाहू शकाल. मी असे म्हणेन की एक मोतीबिंदू.
If you notice a blind person, I don't know whether they've ever had any here or not yet, cataract eyes.
काय घडेल जेव्हा तो मनुष्य जर तुम्ही निरीक्षण कराल की एक आंधळा मनुष्य मला आठवत नाही जर कधी येथे माझ्याजवळ ती होती किंवा नाही. यद्यपि मोतीबिंदू झालेले डोळे.
I'll let him stand for a few minutes. Why? So that shrinkage begins to take place.
मी त्यांना थोड्या मिनिटाकरिता उभे करीन. का? कारण की जेव्हा आकुंचन होण्यास सुरुवात होईल त्यांना परत येण्यास सांगेन, आम्हास एक साक्ष देण्यासाठी.
Oh my, they can see wonderful. Oh my, just I can see things. Yes, I, what's the matter? Life is gone. The body of the cataract is shrinking.
Oh, oh ho. ते खरोखरच अद्भुतरित्या पाहू शकतात. Oh, oh ho. केवळ मी वस्तू पाहू शकतो. होय, मी काय घडले आहे? जीवन निघून गेले आहे. मोतीबिंदूचे शरीर आकुंचन पावत आहे. ठीक आहे, ते त्याच प्रकारे काही दिवसांकरिता करेल. म्हणा, ओ मी बरा होत आहे. आणि काही काळानंतर त्यांची डोकेदुखी सुरू होईल. फार काही चांगले वाटत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात, मी माझी दृष्टी पुन्हा गमावित आहे. त्यांच्यापैकी काही म्हणाले, ओहो केवळ तुम्ही भावनेने उद्दीपित झालात. ते पवित्र लोणारे त्यांच्या घोळक्यात तुम्हाला भावनेत उद्दीपित केले.
Don't you believe that? That's a lie of the devil. If you believe that, you'll go right back blind again.
तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. ते एक सैतानाची लबाडी आहे. जर तुम्ही त्यावर विश्वास कराल तर तुम्ही पुन्हा अगदी आंधळे व्हाल.
But if you just hold on, say, no, Lord, I believe.
परंतु जर तुम्ही केवळ ते घट्ट धरून राहाल, म्हणाल, नाही प्रभू मी विश्वास ठेवतो.
Then what happens? That body swells for so long. It covers over that side again.
नंतर काय घडते? ते शरीर फार काळ पर्यंत फुगते. ते त्या दृष्टीवर पुन्हा पसरते.
The cancer in the body will swell. You become hurting and aching again. Then you'll get horribly sick. Terribly sick. Wow, that big growth of dead flesh in you is laying there dead.
त्या शरीरात असलेला तो कर्करोग नक्कीच फुगेल. तुम्हाला पुन्हा दुखणे आणि इजा यांचा अनुभव होण्यास सुरुवात होईल. नंतर तुम्ही भयंकर रित्या आजारी व्हाल. अतिशय आजारी. का? तो मृत मासाचा वाढलेला गोळा तुमच्या मध्ये आहे, तेथेच पडून मृत अवस्थेत.
You go back to the doctor and you say, oh, that's nonsense. There's a cancer right there. I can see it. Sure it's there, but it's dead. Hallelujah.
तुम्ही परत डॉक्टरकडे जाता आणि तो म्हणतो, ओ ती मूर्खता आहे. पहा, कॅन्सर अगदी तेथेच आहे. मी तो पाहू शकतो. नक्कीच तो तेथे आहे, परंतु तो मृत अवस्थेमध्ये आहे. हालेलुया.
Now the bloodstream has to purify the body.
आता रक्ताच्या प्रवाहाने शरीर शुद्ध करणे भाग आहे.
Every time the heart pumps, it throws the blood around the body. And it picks up that infection. Sure it'll make you sick.
प्रत्येक वेळा जेव्हा हृदय आकुंचन व प्रसरण पावते, ते सर्व शरीरभर रक्त फेकते आणि ते दूषित झालेली ती गोष्ट घेते. नक्कीच त्यामुळे तुम्हाला ते आजारी बनवते.
What if you had a chunk of meat hanging in you somewhere, or long as a snake or something big around your finger, and hanging in there, and it was dead, that much dead meat hanging in you, and it's rotten.
जर तुमच्या शरीरावर कोठेतरी जाड मासाचा तुकडा लटकत असता, तर मग काय? किंवा एका सापाप्रमाणे लांब, किंवा तुमच्या बोटाप्रमाणे जाड आणि तेथे लटकत असता आणि तो मृतावस्थेत होता, तो तेवढा मृत झालेला मासाचा तुकडा तुमच्यामध्ये लटकत असता आणि तो सडत आहे. ठीक आहे, नक्कीच तुमच्या रक्त प्रवाहाने त्याला शुद्ध ठेवणे भागच आहे जेव्हा ते रक्त सर्वत्र फेकले जाते.
But there's the dead body, the thing hanging there, because the life is gone from us.
परंतु तेथे एक मृत शरीर आहे, ती गोष्ट तेथे लटकत आहे, कारण त्याच्या मधून जीवन निघून गेलेले आहे.
The power of God through faith drove it out. He's a demon, he has to leave.
परमेश्वराच्या सामर्थ्याने विश्वासाच्या द्वारे त्याला हाकलून लावले आहे. तो एक दुष्टात्मा आहे, त्याला सोडून जाणे भागच आहे.
But the reason people's not instructed, they go away and give up, and that same devil standing right there will take over again.
परंतु कारण की लोकांना योग्य तरेने सूचना दिली जात नाही, ते निघून जातात, आशा सोडून देतात, आणि तोच दुष्टात्मा अगदी तेथे उभा असतो, पुन्हा ताबा घेईल.
When God tells you anything on his platform through his spirit, when he is under inspiration, don't you doubt that. Or a worse thing will come upon you, he said.
जेव्हा परमेश्वर तुम्हाला या मंचावर काही गोष्टी सांगतो, त्याच्या आत्म्याच्या द्वारे जेव्हा प्रेरणेच्या खाली हे घडते, तुम्ही त्यावर संशय धरू नका, नाहीतर एखादी अधिक वाईट गोष्ट तुमच्यावर येईल. तो म्हणाला,
For Jesus said the last estate of that man was seven times worse than it was in the first place. Is that right?
कारण येशूने म्हटले, त्या मनुष्याची शेवटची अवस्था ती पूर्वी होती त्यापेक्षा सात पट अधिक वाईट होईल. ते बरोबर आहे का?
When the unclean spirit went out of a man, he walked around in dire places, come back with seven other devils.
जेव्हा एक अशुद्ध आत्मा एखाद्या मनुष्यातून बाहेर पडतो, तो निर्जल स्थळी सर्वत्र भटकतो, परत येतो दुसरे सात दुष्टात्मे बरोबर घेऊन.
So don't you disbelieve, stay right with it. Mean it from your heart.
म्हणून तुम्ही अविश्वास करू नका, अगदी त्याच्याच बरोबर राहा, तुमच्या हृदयापासून विश्वास करा.
No, sir, I'll not be moved. No matter how sick I get, that doesn't have nothing to do with it.
म्हणा, नाही महाशय, मी मुळीच हलणार नाही, परवा नाही, मी कितीही आजारी पडलो तरी त्यामुळे त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. त्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही मुक्त होऊ लागता, त्यानंतर सर्व काही ठीक होईल.
If dead, the operation that the doctor would have taken from you, that same growth is laying in you with no life in it.
समजले? ते मृत झालेले आहे, शस्त्रक्रिया करून डॉक्टरने ते तुमच्या पासून काढून टाकले असते, तीच वाढलेली गोष्ट तुमच्या मध्ये पडून आहे, परंतु तिच्यात जीवन नाही.
You say life in it, brother Branham, I'll take my life. No, sir, that life is a separate life from yours.
तुम्ही म्हणाल, जीवन त्यात आहे भाऊ ब्रॅनम, ती गोष्ट माझे जीवन घेईल का? नाही महाशय, ते जीवन तुमच्या जीवनापेक्षा एक वेगळे आहे.
I just showed you that you are alive and become a being, and it's alive and becomes a being, and you're of God and it's of the devil.
मी तुम्हाला नुकतेच दाखवले की तुम्ही एक जीवन आहात आणि एक अस्तित्व बनता, आणि ते एक जीवन आहे आणि ते एक अस्तित्व बनते, आणि तुम्ही परमेश्वरापासून आहात आणि ते सैतानापासून आहे. तुम्हाला समजते मला काय म्हणायचे ते? दुष्टात्मा शास्त्र. आता तुम्ही ती गोष्ट कशासारखी दिसते हे पाहणे जरुरी आहे, जेव्हा तुम्ही उभे राहता व त्याच्यावर दृष्टी टाकता.
ओ सॉरी,
ओहो, मला क्षमा करा, आता जवळजवळ 3:30 झालेले आहेत.
Look, friends, oh, what this world needs.
पहा मित्रांनो, या जगाला कशाची गरज आहे.
I've been about 7 years teaching across America, having these healing services. I just got a good notion starting back across the country teaching the Bible and on demonology, how the people can understand what to do.
मला सुमारे 7 वर्षे झालीत सर्वत्र अमेरिकेत शिकवणूक देत असताना, या आरोग्याविषयी सभा घेताना मला निवड चांगली कल्पना मिळाली आहे, देशात सर्वत्र या पुन्हा चालू करताना, बायबल शिकवताना आणि दुष्टात्मा शास्त्रावर लोकांना कसे समजवू शकेल, काय करावे ते.
That's the reason they go to these meetings all times and tell us if you don't understand the people come out and many times.
आणि त्याच तर कारणामुळे ते या सभांकरिता जातात पुष्कळशा वेळी, आणि लोक हो जर तुम्हाला समजत नाही लोक बाहेर येतात आणि पुष्कळ वेळा
Now remember, that fellow that came and said he had a gift of divine healing, the gift of divine healing was in you if you got healed. It's you the one.
आता लक्षात ठेवा ती व्यक्ती जी आली आणि म्हणाली त्याच्याकडे दैवी आरोग्य देण्याचे एक वरदान आहे जर तुम्हाला आरोग्य प्राप्त झाले तर दैवी आरोग्याचे वरदान तुमच्या आतच होते तो एक तुम्हीच आहात कोणतेही वरदान विश्वासाच्या द्वारे कार्य करते
no matter how much gift of divine healing I got, I believe it with all my heart. But you could stand here and if you haven't got the same kind of faith, it don't do you no good.
आणि माझ्याकडे किती दैवी आरोग्य देण्याचे वरदान आहे हे महत्वाचे नाही मी ते माझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास करतो परंतु तुम्ही येथे उभे राहू शकाल आणि जर जवळ त्याच प्रकारचा विश्वास नसेल तो तुमचे काहीच चांगले करू शकणार नाही मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो कित्येक तास आठवडे आणि महिने
It isn't the preachers with the divine healing. It's you that's got the gift of divine healing that believes in being healed. Because it's by faith, every operation of God is by faith. The whole armor of God's by faith.
प्रचारकाकडे दैवी आरोग्य देण्याचे वरदान असत नाही ते तुम्ही आहात ज्यांच्याकडे दैवी आरोग्याचे वरदान असते जो आरोग्य प्राप्त होत आहे असा विश्वास करतो कारण ते विश्वासाच्या द्वारे आहे विश्वासाच्या द्वारे परमेश्वराचे प्रत्येक कार्य विश्वासाच्या द्वारे आहे परमेश्वराची पूर्ण शस्त्र सामग्री विश्वासाच्या द्वारे आहे आमच्याकडे या जगाची एक सुद्धा नैसर्गिक गोष्ट नाही ख्रिस्ती मंडळीची प्रत्येक गोष्ट एक विश्वासाची कृती आहे
Look at the armor of God. Love, joy, peace, long-suffering, goodness, meekness, gentleness, patience. Is that right?
Parmeshwarache shastra samugri kade paha. Priti, ananda, shanti, sahanshilta, changulpana, namrata, komalta, sayam. Te barobar ahe?
Everything supernatural, nothing natural.
Pratyek goshta alaukik, konti hi goshta naisargik nahi.
So we don't look at the things natural because we're operating supernatural.
म्हणून आम्ही कोणत्याही नैसर्गिक गोष्टींकडे बघत नाही कारण आम्ही अलौकिक गोष्टी हाताळतो.
And the only way we can base it is faith is on what God said was the truth and we look at the unseen.
आणि आम्ही केवळ एकाच प्रकारे त्यांना सिद्ध करू शकतो विश्वासाच्या द्वारे जे काही परमेश्वराने म्हटले ते सत्य होते याच्या द्वारे आणि आम्ही जे अदृश्य आहे त्याकडे पाहतो आणि आम्ही त्या गोष्टींना बोलावतो ज्या अस्तित्वात नाहीत जणू काही त्या अस्तित्वात असल्याप्रमाणे ज्याप्रमाणे अब्राहमाने केले आणि त्याने ते मिळवले जणू काही त्या गोष्टी तेथे होत्या
Abraham called those things which was not like God did as though they were.
अब्राहमाने त्या गोष्टींना बोलावले जसे परमेश्वराने केले जणू काही त्या तेथे असल्याप्रमाणे.
Being 100 years old, staggered not the promise of God through unbelief.
100 वर्षे वयाचा असताना देखील अविश्वासाने परमेश्वराच्या अभिवचनाच्या प्रति डगमगला नाही.
I can just imagine that, couldn't you?
मी केवळ त्याची कल्पना करतो तुम्ही करू शकाल की नाही पहा सारा एका सकाळी उठली परमेश्वर म्हणाला अब्राहमा म्हणाला अब्राहमा तुला बाळ मिळणार आहे सारा उठली तो म्हणतो तुला कसे काय वाटते सारा
Go get the bird eye and the pins and everything, get ready.
येथे मिश्र समुदाय आहे परंतु ऐका काहीच फरक नाही ठीक आहे परमेश्वराचे गौरव असो आम्हाला ते प्राप्त होणार आहे जा खेळणी आणि पिंच आणि सर्व काही यांची तयारी करा. हरकत नाही. दुसरा महिना संपला. सारा, तुला कसं काय वाटतंय? काहीच फरक नाही. वर्ष संपून गेले. सारा, त्याबद्दल काय? काहीच फरक नाही.
10 years passed. No different.
10 वर्षे संपली. काहीच फरक नाही.
25 years passed. No different.
25 वर्षे संपली. काहीच फरक नाही.
Abraham, instead of getting weak, he got stronger and stronger. He knows it's going to be more of a miracle all the time. Because he believed God. And he staggered out of the promise of God through unbelief. He said, we're going to have it.
अब्राहम दुर्बल होण्याऐवजी तो अधिक सबळ झाला. आणि अधिक सबळ, त्याला ठाऊक होते की एका चमत्कारापेक्षा ते अधिक होते सर्व काळ. कारण त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि तो अविश्वासाने परमेश्वराच्या अभिवचनाच्या प्रती डगमगला नाही. तो म्हणाला, आम्हाला ते प्राप्त होणारच आहे.
One morning the womb of Sarah began to swell and little Isaac was born because Abraham believed God. And he looked at the things, counted those things that was not as though as they were.
आणि एका सकाळी साराचे गर्भाशय विस्तार पाहू लागले आणि छोटा इसाहक जन्मला होता. कारण अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याने त्या गोष्टींकडे पाहिले आणि ज्या गोष्टी नव्हत्या त्यांची गणना केली, जणू काही त्या तेथे होत्या.
Not by feelings, not by sight. You don't walk by feelings or sight, by faith.
संवेदनांच्या द्वारे नाही, दृष्टीच्या द्वारे नाही. तुम्ही संवेदनांच्या द्वारे चालत नाही किंवा दृष्टीच्या द्वारे, ते विश्वासाच्या द्वारे आहे.
And when God has pronounced anything, said whatever things you ask when you pray, believe you receive it and hold on to it. God said so, it's got to be so. Amen. Demons.
आणि जेव्हा परमेश्वर एखादी गोष्ट उच्चारतो, म्हणाला, ज्या काही गोष्टी तुम्ही मागता जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, विश्वास ठेवा की त्या तुम्हाला मिळाल्या आहेत. त्यानंतर ते घट्ट धरून ठेवा. परमेश्वराने असे म्हटले, ते तसेच असायला हवे. आमेन. दुष्टात्मे,
फेथ इन द फादर, फेथ इन द सन, फेथ इन द होली गोस्ट, 3 in 1. डीमन्स विल ट्रेम्बल एंड सिनर्स अवेक. Faith in Jehovah will anything shake.
पित्यामध्ये विश्वास, पुत्रामध्ये विश्वास, पवित्र आत्म्यामध्ये विश्वास, एकामध्ये 3. दुष्टात्मे थरथर कापतील आणि पापी जागृत होतील. यहोवा मधील विश्वासाने कोणतीही गोष्ट कंप पावेल.
That's right. Oh my. Surely it is. Have faith in God. Look to him. Don't you move. Stay right there. God said so.
ते बरोबर आहे. ओ ओ हो, निश्चितच तसे आहे. परमेश्वरामध्ये विश्वास ठेवा. त्याच्याकडे पहा. तुम्ही विचलित होऊ नका. तेथेच दृढ रहा. परमेश्वराने असे म्हटले.
Demons, what are they? They're spiritual beings.
आणि दुष्टात्मे ती काय आहेत? आत्मिक अस्तित्वे.
The doctor says, you got cancer, you got TB, you got cataract, you got pleurisy, you got this, it's a devil.
आता डॉक्टर म्हणतात, तुम्हाला कर्करोग आहे, तुम्हाला क्षयरोग आहे, तुम्हाला मोतीबिंदू आहे, तुम्हाला फुफ्फुसाचा दाह आहे, तुम्हाला हे आहे. तो एक दुष्ट आत्मा आहे.
It's a lie. And behind that life is a spirit.
ते एक जीवन आहे आणि त्या जीवनाच्या मागे एक आत्मा आहे.
How many knows and can see that a cancer, cataract, it's a spirit, got life in it?
किती जणांना ठाऊक आहे आणि समजू शकतात की एक कर्करोग, मोतीबिंदू त्याला आहे, तो एक आत्मा आहे, त्यात जीवन आहे.
Well, nothing can have life without spirit. So there has to be a life to operate that somewhere.
आत्म्याशिवाय कशातही जीवन असू शकत नाही. तुम्हाला समजते? म्हणून त्यात कोठेतरी एक जीवन असणे भागच आहे, ते कार्यरत होण्यासाठी.
Even that tree there has life in it.
त्या झाडामध्ये सुद्धा तेथे एक जीवन असते.
All the science in the world couldn't make one blade of grass. Did you know that?
जगातील संपूर्ण विज्ञान गवताचे एक पाते सुद्धा बनवू शकणार नाही. तुम्ही हे जाणता काय?
They make something look like it, but they can't find the former of life. That's God. See?
ते त्याप्रमाणे दिसणारे काहीतरी बनवतील, परंतु त्यांना जीवनाचे सूत्र सापडू शकत नाही. तो परमेश्वर आहे, समजले?
Jesus said to the tree, "Cursed be you. You don't have any fruit, you'll never have any."
येशूने त्या झाडास म्हटले, तू शापित असो, तुझ्याकडे काहीच फळ नाही आणि तुला ते कधीच लागणार नाही.
Peter said, "Look at that tree. It's dead from the roots up."
ते तेथून परत चालले होते. ते त्या सकाळच्या 8 सुमारास घडले. सुमारे 11 ते परत आले. जेव्हा ते भोजनाकरिता चालले होते, पेत्र म्हणाला, त्या झाडाकडे पहा, ते मुळापासून वरपर्यंत मृत झाले आहे.
Jesus rebuked the life that was in that tree, that was in the roots, and the whole thing died. Hallelujah!
का येशूने त्या जीवनाला धमकावले जे त्या झाडामध्ये होते, जे त्या मुळांमध्ये होते, आणि ती संपूर्ण वस्तू मरण पावली. हालेलुया.
That same Christ can rebuke a cancer from the roots and the whole thing alive.
दोस्तो, ख्रिस्त त्या कर्करोगाला मुळापासून धमकावू शकतो आणि ती संपूर्ण वस्तू मरून जाईल.
That tree was standing there just the same as it was hours before, but she finally the leaves begin to drop off. And then she the bark began to peel off.
ते झाड तेथे उभे होते केवळ तसेच जसे ते पूर्वी होते, काही तासांपूर्वी. परंतु तुम्हाला आढळते की त्याची पाने झडण्यास सुरुवात झाली आणि नंतर पाहतो तो त्याच्या खोडापासून साल वेगळी व्हायला लागली.
And the begin to wear away day after day and week after week, and after a while there wasn't even one speck of that tree left. Hallelujah!
आणि ते झिजण्यास सुरुवात झाली दिवसानुदिवस, आठवड्या मागोमाग आठवडा, आणि काही काळानंतर त्या झाडाचा एक कण सुद्धा शिल्लक उरला नाही. हालेलुया.
Cancer, tumor, cataract, or anything else will have to go when Christ speaks.
कर्करोग, गाठ, मोतीबिंदू किंवा दुसरे काही त्यांना जावेच लागेल जेव्हा ख्रिस्त बोलतो.
He cast out devils. He said, "In my name they shall cast out devils. Speak with new tongues, take up serpents or drink deadly things will not harm them. If they lay their hands on the sick, they shall recover."
तो दुष्टात्मे बाहेर काढून टाकतो आणि तो म्हणाला, माझ्या नावात ते दुष्टात्मे बाहेर काढतील, नवनवी भाषा बोलतील, सर्प उचलून धरतील किंवा प्राणघातक वस्तू प्राशन करतील, त्यांना ते काहीच हानी करू शकणार नाहीत. जर ते आपले हात रोग्यांवर ठेवतील तर ते रोगी बरे होतील.
I'm sorry I kept you an hour here this afternoon sitting here. You love the Lord?
तुम्ही त्याच्यावर प्रेम करता? मला क्षमा करा, मी तुम्हाला एक तासभर या दुपारी येथे बसवून ठेवले. तुम्ही प्रभूवर प्रेम करता?
What's going to happen now if you accept Christ as your healer and believe in your heart that something has happened to you? You believe you're healed?
काय घडणार आहे आता जर तुम्ही प्रभूला तुमचा आरोग्यदाता म्हणून स्वीकारता आणि तुमच्या हृदयात विश्वास करता की काहीतरी तुम्हाला घडले आहे आणि तुम्ही विश्वास की तुम्ही बरे झाला आहात?
Are you going to believe that you're healed? Don't let the devil pin nothing else on you. Just keep on.
तुम्ही विश्वास ठेवणार आहात का की तुम्ही बरे झाला आहात? सैतानाला दुसरे काही तुमच्या आत खुपसण्यास देऊ नका, तसेच पुढे जात राहा.
Doctor say, say doctor, how does it look? He said, why, it's still there.
Doctor म्हणा, म्हणा डॉक्टर ते कसे काय दिसते? तो म्हणाला, का ते अजूनही तेथेच आहे.
In your heart you know, you know what's happened.
तुमच्या हृदयात तुम्ही जाणता काय घडले आहे ते.
First thing you say, say you wonder what happened to that thing.
प्रथम गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे? म्हणा, म्हणा आश्चर्य त्या गोष्टीला काय झाले आहे.
And say, look doctor, I'm going to tell you. Here's what happened. Jesus Christ healed me. That's right. Jesus Christ healed me.
त्यानंतर म्हणा, पहा डॉक्टर, मी तुम्हाला सांगणार आहे, पहा हे असे घडले, येशू ख्रिस्ताने मला बरे केले. ते बरोबर आहे, येशू ख्रिस्ताने मला आरोग्य दिले.
Alright, let's bow our heads just a moment. Brother Willis, would you come here just a minute, brother?
ठीक आहे, एका क्षणाकरिता आपण आपली मस्तके लावूया. भाऊ विलेट्स, केवळ एका मिनिटाकरिता येथे याल भाऊ.
Now, Heavenly Father, we're thankful for the blood of Christ.
आता स्वर्गीय पित्या आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल.
And maybe sometimes that thy servant, Lord, doesn't use wisdom but speaking so long.
आणि कदाचित कधी कधी तुझा सेवक प्रभु बुद्धीचा उपयोग करत नाही खूप उशिरा पर्यंत बोलण्याने.
But I maybe feel like Paul that preached all night one night.
परंतु मला पौलाप्रमाणे कदाचित वाटते ज्याने एका रात्री सर्व रात्रभर प्रचार केला.
A little fellow fell out of the window and got killed. That apostle with the word of God in his life went laid his body over the boy. Life come in him and he lived again.
एक बिचारा व्यक्ती खिडकीतून बाहेर पडला आणि मरण पावला आणि त्या प्रेषिताने त्याच्या जीवनात असलेल्या शब्दाद्वारे खाली गेला आणि त्याचे शरीर त्या मुलावर ठेवले त्याच्यामध्ये जीवन परत आले आणि तो पुन्हा जिवंत झाला.
Dear God, I realize that the sunset of this great civilization is now setting. Way past spent, the middle of the day is gone, the evening shadows are falling.
प्रिय परमेश्वरा मला आकलन होत आहे की या महान सुसंस्कृत जगाचा सूर्यास्त आता अस्त होण्याच्या मार्गावर आहे. काळ बराच लोटलेला आहे. दिवसाचा मध्यान्न होऊन गेलेला आहे. सायंकाळच्या छाया पडत आहेत.
Great light is breaking forth in the kingdom of God. To take its place of this gross darkness coming on the earth.
महान प्रकाश परमेश्वराच्या राज्यातून बाहेर पडत आहे त्याची जागा घेण्याकरिता या अंधकाराची जो पृथ्वीवर येत आहे.
God, I realize I'm getting older every day.
परमेश्वरा मला जाणीव होत आहे की मी प्रत्येक दिवशी वृद्ध होत चाललो आहे.
Let me go, Lord. Give me strength. Help me to tell this great truth everywhere.
मला जाऊ दे प्रभु. मला शक्ती दे. हे महान सत्य सर्वत्र सांगण्याकरिता मला सहाय्य कर.
Help us tomorrow afternoon that we'll understand more.
आम्हाला सहाय्य कर उद्या दुपारी की आम्ही अधिक समजू शकू.
Dear God, bless this little audience this afternoon.
आणि परमेश्वरा या छोट्याशा श्रोत्यांना या दुपारी आशीर्वादित कर.
Tonight when they gather in for the healing service, may every man and every woman get to one another and go to talk and say, now here's, don't have any more doubt.
आज रात्री जेव्हा ते आरोग्य सभेकरिता एकत्र होतील होऊ दे की प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक स्त्री एक दुसऱ्यांना भेटू देत आणि चर्चा करत जाऊ देत आणि असे म्हणत आता येथे आहे नाही नाही आता अधिक संशय नाही.
We understand where it comes from now. We know it's a devil.
आता आम्हाला समजले की ते कोणापासून ते येते आम्हाला ठाऊक आहे तो एक दुष्टात्मा आहे.
We know when he leaves he has to come at the command of God. He has to. God's done said so. He has to leave.
आणि आम्ही जाणतो जेव्हा तो सोडून जातो त्याला परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे बाहेर येणे भागच आहे. त्याला भागच आहे. परमेश्वराने तसे बोलून ठेवले आहे. त्याला सोडून जाणे भागच आहे.
Then may they go out happy, rejoicing, claiming their healing. Nothing, let nothing stand in their way anymore. Just go believing.
त्यानंतर त्यांना बाहेर जाऊ दे आनंदी हर्ष करत त्यांच्या बरे होण्यावर दावा करत कोणीही नाही कोणी नाही त्यांच्या मार्गात अधिक उभा राहू शकत नाही केवळ विश्वास करीत.
God made this little church here and these cooperating churches have a revival after this meeting. Lord, that'll just pack it through it. Many hundreds of souls be brought into the kingdom of God. Grant it, Father.
आणि परमेश्वरा होऊ दे येथे असलेली ही छोटी मंडळी आणि ह्या सहकार्य देणाऱ्या मंडळ्या ह्या सभेनंतर त्यांच्यात एक संजीवन येऊ दे प्रभू त्यामुळे ते तसेच पुढे जात राहतील आणि पुष्कळ शेकडो जीव परमेश्वराच्या राज्यात आणले जातील. मंजूर कर पित्या.
May men and women here from across the nations and other places, may they take the message back to their churches. May they have an old-fashioned revival. Grant it, Lord.
होऊ दे येथे असलेल्या स्त्रिया आणि पुरुष सर्वत्र राष्ट्रामधून आणि इतर ठिकाणाहून आलेले होऊ दे की हा संदेश ते ग्रहण करोत आणि आपल्या मंडळांमध्ये परत घेऊन जाऊत आणि होऊ दे की जुन्या काळातील एक संजीवनाचा अनुभव करीत मंजूर कर पित्या
Forgive us of our sins now. Help us to be your servants in Jesus Christ's name. Amen.
आमची पापे आता आम्हाला क्षमा कर तुझे सेवक होण्यास आम्हाला सहाय्य कर येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन
I wonder why you're sitting here. Is there a sinner in the building today who would say, Brother Branham, remember me in prayer, will you? Will you raise up your hand? Is there a sinner person? I don't.
मला आश्चर्य वाटते तुम्ही येथे बसलेले असताना आज या इमारतीमध्ये कोणी तेथे कोणी पापी आहे का जो म्हणेल भाऊ ब्रॅनम माझी प्रार्थनेत आठवण करा तुम्ही कराल तुम्ही आपला हात वर कराल तेथे कोणी एक पापी आहे का मला ठाऊक नाही
God bless you, lady. God bless you, sir. You and you and you. God bless you.
परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव श्रीमती जी तेथे आहे का परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव महाशय तुम्ही आणि तुम्ही आणि तुम्ही परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव
I wonder if you, now this is to you.
मला आश्चर्य वाटते जर तुम्ही आता हे तुम्हा करीत आहे
See, I don't believe in going back in the audience. I don't criticize others who do it. I don't believe in going in the audience and trying to pull someone. See?
बहा, श्रोत्यांमध्ये परत जाण्यात मी विश्वास करत नाही मी त्यांच्यावर टीका करत नाही जे दुसरे असे करतात श्रोत्यांमध्ये जाऊन आणि कोणाला तरी खेचण्याचा प्रयत्न करण्यात मी विश्वास करत नाही समजले
No man can come except the Father who's drawing him. See? That's right. You're just pulling him up there against his will.
कोणीही मनुष्य येऊ शकत नाही पिता जो त्याला आकर्षित करतो त्याशिवाय समजले ते बरोबर आहे तुम्ही नेवळ त्याला खेचता त्याच्या इच्छेच्या विरुद्ध
But if God knocks at your heart, you're the greatest privileged person in the world. You just don't know how many people I've talked to.
परंतु जर परमेश्वर तुमच्या हृदयाच्या दरवाजावर ठोठावतो तर तुम्ही जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहात तुम्हाला केवळ ते ठाऊक नाही की मी किती लोकांशी बातचीत केली आहे ते